कसही आता या मार्गाने. आपली मस्तके झुकवीत असता आता आपण उभे राहूया. परमेश्वरा, हे फक्त एक गाणेच असू नये तर आपल्या खोल अंतकरणांतून गायलेले गीत असू दे. आता मी विश्वास ठेवतो. येशूने अनेक महान चमत्कार केल्यानंतर एकदा शिष्य म्हणाले, ते म्हणाले, प्रभू आता आम्ही विश्वास ठेवतो. येशू म्हणाला, आता तुम्ही विश्वास ठेवता काय? ते म्हणाले, आमचा विश्वास आहे की तुला सर्व काही माहित आहे आणि कोणीही मनुष्याने तुला शिकविण्याची गरज नाही. तर पिते, आज रात्री आम्हाला हे समजले आहे की तुला आमच्या शिक्षणाची गरज नाही, परंतु आम्हाला तुझ्या शिक्षणाची गरज आहे. म्हणून आम्ही प्रार्थना करीतो की तू आम्हाला प्रार्थना कशी करावी, कसे जगावे आणि कसा विश्वास ठेवावा हे शिकीव. प्रभू, आज रात्री या सेवेच्या माध्यमातून ते प्रदान कर. जर आमच्यात काही उणीव असेल तर ते आम्हास दे. प्रभू, आम्ही ते येशूच्या नावाने मागतो. आमेन. मला माहित आहे की तुमच्यापैकी बरेच जण आज रात्री पुन्हा उभे आहेत आणि बाहेर समूहांना भेट दिली तेव्हा ते म्हणाले की ते आज जाऊ शकले नाहीत आणि ते वेगवेगळ्या गाड्यांमध्ये रेडिओवर ऐकत आहेत. आणि आता आम्ही आज रात्री शक्य तितक्या लवकर आटोपण्याचा प्रयत्न करू. रविवार रात्री आम्ही आजारी व्यक्तींसाठी प्रार्थनेकरिता देत आहोत. येथे एक प्रार्थनेची रांग लावूया. यासाठी आम्ही येथे एक जण वर घेऊ शकतो. परंतु आम्ही आज रात्रीची ही सभा आजाऱ्यांकरिता प्रार्थना करण्यासाठी समर्पित करीत आहोत. आणि माझी इच्छा आहे की आपण आता तयार व्हावे. देवाच्या या पवित्र वचनामध्ये विश्वासामध्ये, या समयाच्या विश्वासात. विश्वास कोणत्याही पूर्वीच्या युगात असणाऱ्या विश्वासापेक्षा जास्त विश्वास लागणार आहे, कारण हा विश्वास रूपांतराचा असायला हवा उचलले जाण्यासाठी. आणि म्हणून आमची इच्छा आहे की तुम्ही आज रात्री ज्या गोष्टी पाहिल्या, ऐकल्या, प्रचार केलेले वचन ऐकले, त्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवावा. ती चिन्हे व अद्भुते जी तुम्ही घडताना पाहिली आहेत, आमची इच्छा आहे की तुम्ही ते सर्व एकत्रितपणे आपल्या अंतकरणात जमा करावी आणि त्यावर विचार करावा की तो देव आहे किंवा नाही. ते जुन्या काळाच्या अलिशाप्रमाणे आहे. जर देव देव असेल तर त्याची सेवा करा. आणि ख्रिस्ती लोकांसाठी जर येशू सर्व गोष्टींचे केंद्र असेल तर मग मला वाटते की आपण सर्व काही सोडले पाहिजे आणि त्याला चिकटून राहिले पाहिजे. लक्षात ठेवा, तोच केंद्र आहे. तो उत्तरेचा तारा आहे. तो अंतिम आहे. तो परिपूर्ण आहे. आणि जर तो उत्तरेचा तारा असेल तर उत्तरेच्या ताऱ्याकडे लक्ष वेधून घेणारी फक्त एकच गोष्ट आहे, ती म्हणजे आपण ज्यांतून प्रवास करीत आहोत ते आपले होकायंत्र आहे. आणि ते होकायंत्र जे मी तुमच्यासह प्रवासासाठी वापरित आहे तो शब्द आहे. आणि शब्द नेहमीच त्याला दर्शवितो. आणि आम्हाला असे वाटते की आम्ही संकटे आणि परीक्षांच्या महान काळातून जात आहोत. दुःख आणि गोंधळाचा समय इतर राष्ट्रांमध्ये आणि सर्व प्रकारच्या गोष्टी घडत असताना. आणि कधी कधी मी वेढला जातो. सर्वत्र मी पाहतो ते जणू काही समुद्रावर एका जहाजाप्रमाणे असल्यासारखे भासते. आणि मला बोटीची जबाबदारी देण्यात आली आहे. आणि आपण ती कशी सांभाळणार आहोत? आणि येथे एक पांढऱ्या टोपीसह येतो जो माझ्या जहाजापेक्षा 100 पट मोठा आहे. परंतु आपण त्या प्रत्येकावर विजय मिळवू. आपण त्याच्याद्वारे महाविजयी आहोत. कप्तान, मुख्य कप्तान, त्याच्या हाती जहाजाच्या शेवटी असलेल्या दोरीचा ताबा आहे. तो त्या माध्यमांतून ती खेचेल. आपण त्यापैकी प्रत्येकावर विजय मिळवू. आता आज रात्री आपण घाई करूया यासाठी की तुम्हाला लवकर बाहेर पडता येईल. आम्ही आपल्या दीर्घ प्रवासाचे आणि अशा गोष्टींचे आणि तुम्हाला कसा प्रवास करावा लागतो आणि त्याग जो तुम्हाला करावा लागतो त्याबद्दल कौतुक करतो. आणि पहा, त्यामुळे मला येथे उभे राहणे आवडते आणि आपल्या मदतीसाठी मी सर्व काही बोलतो आणि करत राहतो. परंतु जेव्हा मी येथे असतो तेव्हा मी येथे शक्य असलेल्या प्रत्येक गोष्टीवर दाब देण्याचा, त्या क्षणासाठी मदत करण्याचा प्रयत्न करतो ज्यात आता आपण आहोत. मग आपण जर तुम्ही लोकांना एकाच वेळी जास्त दिले तर ते लक्षात ठेवू शकत नाही. आपल्याला फक्त एक गोष्ट घ्यावी लागेल आणि त्या व्यक्तीला ती समजेपर्यंत पकडून ठेवावी लागेल. आणि मग जेव्हा ते त्यांच्या अंतकरणामध्ये ठळकपणे घेतात, मग त्यांना काहीतरी वेगळे शिकवा, तर क्रमाक्रमाने जसे आपण पुढे जातो. आता आपण प्रार्थना करा आणि चांगली हिंमत बाळगा आणि बरे होण्यासाठी आज रात्री विश्वास करा. मला वाटत नाही की आपण राहत असलेल्या वेळेबद्दल तुमच्या मनात काही प्रश्न आहे. मला वाटत नाही की देव आपल्या लोकांमध्ये आहे की नाही याबद्दल तुमच्या मनात एखादा प्रश्न आहे. माझा विश्वास आहे की तुमच्या सर्वांचा यावर विश्वास आहे आणि याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. आणि मी माझे लोक, माझे मित्र, ख्रिस्ताचे मित्र आणि ख्रिस्ताची लेकरे यांना ओळखतो आणि यावर विश्वास ठेवतो. आणि मला हे पाहून फार आनंद होतो जेव्हा आपण जाणता की आपल्याकडे देवापासून संदेश आहे आणि आपण ते लोकांना देता आणि लोकांना त्यावर प्रतिसाद देताना पाहता. मग आपण मागे वळून म्हणता, पित्या धन्यवाद. ओ मुलांना पाठवलेली भाकर त्यांना खाताना पाहताना किती आनंद वाटतो. आपल्याला माहित आहे की वर्षापूर्वी याच आराधनालयात एक दृष्टांत पाहिला होता. ते बरोबर आहे, जीवनाची भाकर. बंधू नेवी, तुम्हाला कदाचित ते आठवत असेल, तो एक सामर्थ्यवान समय. आता आपण वळूया. जर आपल्याला वचनाचे अनुसरण करायचे असल्यास किंवा त्यास खाली चिन्हांकित करायचे असल्यास, तर मला वाटत नाही की देवाचे वचन वाचल्याशिवाय आणि काही टिप्पण्या दिल्याशिवाय सभा घेणे योग्य ठरेल. जर ती एक आरोग्य सभा किंवा कोणत्याही प्रकारची असेल, आम्ही सर्व जाणतो, माझ्या मते आपल्यामध्ये कोणी अनोळखे नाहीत, परंतु आपण सर्वांनाही समजले आहे की आरोग्य काय आहे. हे असे नाही जे कोणीतरी तुमच्यासाठी काही करत आहे, हे तुमच्यासाठी देवाने आधीच केले आहे. तारण त्याच धर्तीवर आहे. केवळ एकच गोष्ट ती म्हणजे लोकांना हेच सत्य आहे यावर विश्वास ठेवण्यास लावणे. आणि देव हे त्याच्या वचनामध्ये शिकवितो आणि नंतर जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांना ते सिद्ध करून दाखवतो. कारण त्याने म्हटले आहे, जे विश्वास करतात त्यांना सर्व गोष्टी शक्य आहेत. आपण म्हणता देवाला काहीही अशक्य नाही. तुम्ही त्यावर विश्वास ठेवता? आपल्याला काहीही अशक्य नाही. दोहोपैकी एक, त्यांना सर्व गोष्टी शक्य आहे. देव एक व्यक्ती आहे, त्यांना जे विश्वास ठेवतात. पहा, जर आपण केवळ विश्वास ठेवू शकत असाल तर आपल्यासाठी काहीही अशक्य नाही. आता पहिले राजे 17 अध्यायात प्रभूची इच्छा असल्यास मी पहिली 7 वचने वाचू इच्छितो. एलिया तिशबी जो गिलादामधील रहिवासी होता, अहाबास म्हणाला, इस्रायलचा देव परमेश्वर जिवंत आहे आणि मी त्याच्या हुजुरास असतो. जी वर्ष आता येणार त्या दहीवर अथवा पाऊस पडणार नाही, हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल. परमेश्वरचे वचन त्याला प्राप्त झाले की येथून निघून पूर्व दिशेस जा व यार्दिने समोरच्या करीत ओहळा नजीक लपून राहा. आणि असे होईल की त्या ओहळाचे पाणी तुला प्यायला मिळेल आणि मी कावड्यांना आज्ञा केली आहे, ते तुला अन्न पुरवतील. लक्षात ठेवा, तुझे तेथे पोषण होईल, कुठेही नाही, तेथे. तेव्हा तो गेला आणि त्याने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे किंवा परमेश्वराच्या वचनाप्रमाणे केले, कारण तो यार्दिने समोरच्या करीत ओहळा नजीक जाऊन राहिला आणि कावळे त्याला भाकर व मांस सकाळी आणून देत आणि भाकर व मांस संध्याकाळी आणून देत आणि त्या ओहळाचे पाणी तो पी. काही दिवसांनी ओहळ आटून गेला कारण त्या देशात पर्जन्य वृष्टी झाली नाही. परमेश्वर त्याच्या वाचलेल्या वचनास आशीर्वाद देऊ. आणि आता आज रात्री मला तेथून एक मजकूर घ्यायचा आहे, ज्याला आध्यात्मिक भोजन योग्य समय म्हणतात. आज सकाळी आम्ही देवाची सेवा करणे यावर एक पाठ घेतला होता, किंवा त्याची सेवा करण्याचा प्रयत्न करणे शिवाय वेळ, हंगाम, ठिकाण किंवा ती व्यक्ती. आणि आता हे आध्यात्मिक भोजन योग्य समय हा संदेश एलिया, त्याच्याविषयी आपल्याला फारच कमी माहिती आहे, पण आम्हाला माहित आहे की तो देवाचा सेवक होता आणि त्या समयासाठी देवाचा सेवक होता. आणि देवाने त्याचा आत्मा जो एलियावर होता तो 3 वेळेस वापरला आहे आणि आणखी 2 येण्याचे अभिवचन दिले आहे. 5 वेळा कृपेसाठी त्यांनी तो एलियावर वापरला. त्याचा दुप्पट भाग अलिशावर आला. बाप्तिस्मा करणारा योहान यावर होता आणि परराष्ट्रीय वधूवर येणार आहे आणि यहुद्यांना घरी नेण्यासाठी मोशे बरोबर आला. ते बरोबर आहे, पाच वेळा एलियाचा आत्मा वापरण्याचे देवाने वचन दिले आहे आणि त्याने हे तीन वेळा केले आहे. आता हा महान संदेशा तो कुठून आला हे आम्हाला ठाऊक नाही. आम्हाला माहित आहे की तो एक तिशबी होता, पण तो कसा आला आम्हाला संदेशांविषयी फारच कमी माहिती आहे. ते कुठून आले हे आम्हाला ठाऊक नाही, फार क्वचितच. म्हणून मला माहित नाही की ते चर्च मधून बाहेर पडले किंवा त्यांच्या मागे कोणती वंशावळी आहे. ते केवळ सामान्य पुरुष होते जे निडर होते आणि पुष्कळ वेळा अशिक्षित होते आणि त्यांनी स्वतःहून कोणतेही लिखाण कधीच केले नाही. यशया आणि इर्मया या दोघांपैकी काहींनी काही लेखन केले, पण या महान माणसाने एलियाने कधीही एकही गोष्ट लिहिलेली नाही. त्यापैकी बऱ्याच जणांनी लिहिले नाही, कदाचित ते लिहू शकले नाही, पण ते दणकट पुरुष होते. बायबलमध्ये पूर्वीच्या संदेष्टांसारखे कोणीही मनुष्य नाही. त्यांनी राजे लोक चर्च आणि इतर सर्व गोष्टींचे रक्षण केले आणि देवाच्या वचनावर ठाम उभे राहिले आणि देवाने त्यांना योग्य असल्याचे सिद्ध केले. ते खूप दणकट व्यक्ती होते आणि हा एलिया या सर्वांपैकी एक दणकट व्यक्ती होता. तो अरण्यांतील मनुष्य होता. तो अरण्यांतून बाहेर आला, तो अरण्यात राहत असे. बायबल म्हणते त्याचे वस्त्र केसाळ होते, त्याच्या कमरेभोवती मेंढरांचे कातडे गुंडाळलेले आणि उंटाचे कातडे गुंडाळलेले होते. त्याच्या चेहऱ्यावर मिश्या, आणि मी कल्पना करीतो की दिसण्यात तो एक अत्यंत दणकट मनुष्य होता. आणि त्याच्याकडे पहा, पण आम्ही नाही, ते सर्व मरण पावले नाहीत, ते सर्व मृत नाहीत. नायसिया सभेच्या दिवसात तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी, ज्यांनी नायसिन काउन्सिल ऑफ अर्ली चर्च वाचले आहे, जेव्हा त्यांना त्यातून एखादी संस्था तयार करायची होती आणि इतर सर्व चर्च फोडून एकत्र व्हायचे होते, तेव्हा त्यांच्याकडे नायसिया सभा आली. अलिशा सारखे दणकट पुरुष तेथे अरण्यांतून आले, केवळ औषधी वनस्पती खात, महान दणकट पुरुष. परंतु कॉन्स्टंटाईन अंतर्गत असलेल्या मांडणीवर उच्च व्यक्तींनी आणि अशा सारखे त्यांचा आवाज शांत केला, कारण ते संदेष्टे असल्याने त्यांना हे ठाऊक होते की मंडळीच्या वधूच्या गव्हाचा दाणा जमिनीत पडलाच पाहिजे. तशाच प्रकारे वराच्या गव्हाच्या दाण्यालाही जमिनीत पडावे लागले आणि तेथे तो हजार वर्षासाठी पडला. म्हणूनच आज पुस्तकामध्ये ते लिहितात, तो शांतदेव कुठे आहे जो उभा राहून हे पाहू शकतो, जो लहान मुलांचा खून झाल्याचे आणि स्त्रियांचे सिंहांनी तुकडे केलेले पाहतो आणि आकाशात बसतो आणि त्याबद्दल काहीच बोलत नाही. त्यांना वचन माहित नाही. तो गव्हाचा दाणा पृथ्वीवर पडला पाहिजे. नीतिमान देव उभे राहून आपल्या स्वतःच्या पुत्राच्या मरणाकडे आणि त्याच्यावर थुंकणे इत्यादी गोष्टी कशा पाहू शकतो. परंतु हे वचनानुसार आहे, तसे होणे आवश्यक होते आणि तशाच प्रकारे ते या समयापर्यंत आहे. हा मनुष्य तो एक महान मनुष्य होता. त्याच्या पुढे ही पापी पिढी होती. अहाब राजा होता, त्याच्या आधी त्याचा पिता दुष्ट होता. सलमोनापासून तेथे एकानंतर एक दुष्ट राजे होते आणि हा पुरुष अहाब, ज्याने शमरून मध्ये 22 वर्षे राज्य केले, हा या सर्वांपैकी सर्वात वाईट होता. तो खरा आधुनिकतावादी होता. नक्कीच त्याचा धर्मावर विश्वास होता आणि त्याच्याकडे आधुनिक कलाप्रमाणे सर्व काही होते. त्याच्याकडे 400 इब्री संदेष्टे होते, जे सर्व सुशिक्षित व प्रशिक्षित केले गेले होते. देवाने त्याच्याकडे एक पाठवला आणि तो त्यावर विश्वास ठेवणार नव्हता आणि तो एलिया होता. पण एलिया हा तिशबी अरण्यातील माणूस होता, दुर्बल मनुष्य नाही, तो एक दणकट मनुष्य होता. एके दिवशी अहाबाने पाप केल्यानंतर परमेश्वर यापुढे ते सहन करू शकत नव्हता, तो अरण्यात एलियाशी बोलला आणि तेथे तो शमरोनाच्या वाटेवर खाली आला. जसे मी बऱ्याचदा स्पष्ट करतो, कदाचित पांढऱ्या मिशा त्याच्या चेहऱ्याभोवती चिकटलेल्या असतील, टक्कल पडलेले डोके, उन्हात चमकत असे लहान वयस्क अरुंद डोळे, तेथे हातात काठी, त्याच्या चेहऱ्यावर हास्य. मग तो इस्रायलाच्या राजाकडे गेला आणि म्हणाला, तेथे मी सांगेपर्यंत दव ही पडणार नाही. देव आम्हाला अशा माणसांना देतो. पहा, माणसे ज्यांना प्रभू असे म्हणतो, या वचनाचे काय करावे हे ठाऊक आहे. आता आपल्याला हे समजले की त्याने हे करण्यापूर्वी देवाने त्याला बोलावले होते. देव त्याच्याशी बोलला होता आणि म्हणूनच त्याला कशाचीही भीती वाटत नव्हती. तो त्याच्या संदेशाला घाबरत नव्हता. तसे होणार नाही, त्याला ठाऊक होते हे घडणारच. हे परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आहे हे त्याला ठाऊक होते आणि त्याला हे माहीत होते की तो त्या समयासाठी पाठविलेला देवाचा संदेष्टा होता. म्हणूनच राजा आपले डोके कापून टाको की त्याला तुरुंगात टाको, ते काहीही करो, परंतु यामुळे त्याला काहीही फरक पडला नाही. त्याच्याकडे प्रभू परमेश्वर असे म्हणतो ही सेवकाई होती अगदी राजाच्या समोर. किती दणकट व्यक्ती. परंतु त्याने हे करण्याआधीच या मोठ्या दुष्काळाचे भाकीत केले, कारण देव पापाला शिक्षा न करता राहू देणार नाही. शिक्षा झालीच पाहिजे. एका शिक्षेशिवाय कायद्याला काय अर्थ असणार? तो काय चांगले करील? समजा विद्युत निर्मिती ही कायद्या विरुद्ध आहे आणि त्यामागे कोणताही दंड नाही की त्यामागे कोणतीही शिक्षा नाही, तर तो कायदा ठरणार नाही. म्हणजेच तिथे पापाला शिक्षा आहे. आणि जेव्हा देव कायदा बनवितो आणि तो कायदा अवमानला जातो, तर त्यासाठी तेथे शिक्षा झालीच पाहिजे. आणि या राष्ट्राने त्याच्या सर्व नियमांचे उल्लंघन केले होते. अरे, त्यांच्याकडे मोठी मंडळी होती, त्यांच्याकडे मंदिर होतं, त्यांच्याकडे खूप सुशिक्षित पुरुष होते, त्यांच्याकडे संपूर्ण देशात संदेष्टे होते, त्यांच्या शाळा होत्या आणि त्यांना यंत्राप्रमाणे घडवत होते, त्यांच्याकडे पुष्कळ संदेष्टे होते, त्यांच्याकडे पुष्कळ याजक होते, त्यांच्याकडे पुष्कळ शास्त्री होते आणि त्यांच्याकडे पुष्कळ धर्म होते. परंतु ते देवाच्या वचनापासून दूर होते. म्हणून देवाने त्यांच्या कुळाबाहेरील एका माणसाला बोलावले आणि त्याला प्रभू परमेश्वर असे म्हणतो यासह पाठविले. आणि लक्षात घ्या, तो आपल्या स्वतःच्या लोकांची काळजी कशी घेत होते. त्याने या संदेशासह संदेश पाठविण्यापूर्वी तो म्हणाला, एलिया खाली जा आणि अहाब राजाला या गोष्टी सांग. आणि आता जेव्हा तू करशील तेव्हा ताबडतोब त्याच्यापासून दूर हो, कारण मी दुष्काळात तुला राहण्यासाठी एक ठिकाण बनवले आहे. एलिया, मी तुझी काळजी घेईन जर तू केवळ माझ्या वचनाचा प्रचार करशील. मी जे तुला सांगतो तसे कर. आता मी या महान सेवकाचे प्रतीक म्हणून आज रात्री एलिया आणि एलियाची वेळ दर्शविणार आहे, त्या समयाबरोबर ज्यात आपण राहत आहो. माझा विश्वास आहे की ते एक परिपूर्ण दर्शक आहे. मी राष्ट्रांचा विचार करीतो. जर मी आमच्याकडे परत जाण्यासाठी समय होता, परंतु मला प्रार्थना रांगेसाठी भरपूर वेळ द्यावायचा आहे. जर आपण परत जाऊन पाहू शकलो असतो आणि पाहिले तर इस्रायलाने पॅलेस्टाईनला त्याच आधारावर ताब्यात घेतले होते ज्या आधारावर आपण हे संयुक्त राज्य घेतले. आम्ही या संयुक्त राज्यात आलो आणि तेथील रहिवाशांना जे भारतीय होते त्यांना हुसकावून लावले आणि तेथील भूमी ताब्यात घेतली. आणि म्हणूनच यहोशवाच्या नेतृत्वाखाली परमेश्वराच्या अधीन इस्रायल पॅलेस्टाईन मध्ये आले. त्यांनी तेथील लोकांना जबरदस्तीने हुसकावून लावले आणि भूमी ताब्यात घेतली. त्यांचे पहिले राजे पराक्रमी पुरुष होते, दाविद, सोलोमन आणि महान पुरुष. आमचे पहिले अध्यक्ष महान पुरुष होते, वॉशिंग्टन, लिंकन आणि इतर. मग सरते शेवटी राष्ट्रपती आणि राजे अधिकच भ्रष्ट होत गेले आणि शेवटी या अहाबा बरोबरच त्यांचा अंत झाला. खरे प्रतीक आपल्या दिवसाचे दर्शक. आणि लोक इतके आधुनिक झाले की त्यांना परमेश्वराचे खरे वचन ऐकायची इच्छा नव्हती. आणि आपण कल्पना करू शकतो की अशा आधुनिक लोकांना देवाचा खरा सत्य सेवक कसा वाटला असेल. का बरे, त्यांच्यासाठी तो वेडा होता, त्याचे डोके फिरले आहे. तेथे अशी गोष्ट असू शकत नव्हती. ते धार्मिक, अत्यंत धार्मिक होते. त्यांच्याकडे प्रामाणिक पुरुष होते, त्यांच्याकडे सच्चे लोक होते, ते खूप धार्मिक होते. म्हणून त्याला हे कळले होते की त्याच्याकडे केवळ सामान्य धर्मशास्त्रापेक्षा अधिक असण्याची आवश्यकता होती. हे कोणत्याही सामान्य संदेशापेक्षा अधिक असायला हवे. त्यांची कठोर अंतकरणे फोडण्यासाठी केवळ वचनाचा प्रचार करण्यापेक्षा अधिक गोष्टींची गरज होती. त्याला ठाऊक होते त्या लोकांवर न्याय पाठवण्यासाठी प्रभू परमेश्वर असे म्हणतो हे असायला हवे. म्हणून त्याला हे समजले की जेव्हा तो प्रभू परमेश्वर असे म्हणतो या वचनासह गेला आणि ते प्रभू परमेश्वर असे म्हणतो होते, ते झिडकारून देणे म्हणजे न्याय होता. आपण ते आपल्या दिवसातही पाहतो. आम्ही ते कोणत्याही दिवसात पाहतो. जेव्हा आपण दयेची मर्यादा ओलांडतो तेव्हा तेथे न्यायाशिवाय दुसरे काहीच शिल्लक राहत नाही. आता तेथे हे दर्शक आहे की मी एलियाला आजच्या मंडळी बरोबर दर्शक म्हणून दाखवणार आहे. आजची मंडळी अगदी न्याय येण्यापूर्वी त्याला हा संदेश प्राप्त झाला. एलिया येथे दर्शवितो नैसर्गिकरित्या त्याची काळजी घेतली गेली, त्याच्या नैसर्गिक अन्नाची काळजी घेतली, कारण आता पाऊस पडणार नव्हता. देवाच्या वचनाप्रमाणे 3 वर्षे आणि 6 महिने किंवा एलिया त्यासाठी प्रार्थना करेपर्यंत. एलिया, तू ज्या समय बोलशील त्यावेळी तसे घडेल. म्हणून तो राजाकडे गेला आणि म्हणाला, मी सांगेपर्यंत तेथे दहीवर पडणार नाही. हे खूपच भारी आहे, नाही का? तो एक जोरदार संदेश आहे. आणि आता आम्ही ते आजच्या आध्यात्मिक दुष्काळाबरोबर दर्शक म्हणून पाहणार आहोत. आता आपल्या सर्वांना माहीत आहे, आपल्याला पूर्णपणे जाणीव आहे की आध्यात्मिक दृष्ट्या बोलत असता आज देशात मोठा आध्यात्मिक दुष्काळ आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की संदेष्ट्यांनी ख्रिस्ताचे दुसरे आगमन होण्याच्या अगदी अगोदरच त्याची भविष्यवाणी केली होती. ते म्हणाले देशात दुष्काळ पडेल आणि तो फक्त भाकरीसाठी असणार नाही परंतु देवाचे वचन ऐकण्यासाठी असेल आणि तो दिवस आता आहे देवाचे सत्य वचन ऐकणे. आता हे नैसर्गिक दुष्काळाचे आध्यात्मिक दुष्काळासह दर्शक आहे. खोटे शिक्षक आणि आधुनिकतावादी यांच्याद्वारे मंडळीमध्ये पाप आणि अविश्वास यामुळे अशी स्थिती आली होती की येणाऱ्या न्यायाला सामोरे जावे लागले. मग ते देवाचे वचन आणि त्याच्या संदेशापासून वचनाच्या आधुनिक देवविषयक नियमांकडे वळले. आपल्याला येथे लक्षात येते त्याच वेळी देव नेहमी काहीतरी उभे करतो कारण तो सदैव तो प्रथम लोकांना प्रकट केल्याशिवाय काहीही करीत नाही आणि तो नेहमी ते आपल्या सेवकांद्वारे प्रकट करतो. परंतु एलिया या समयात एका गुप्त स्थानी होता जी देवाने त्याला जाण्यासाठी नियुक्त केली होती. तीच गोष्ट आपण प्रार्थनेची सभा घेण्याआधी पाहू इच्छितो. एलियाकडे स्वतः देवाने दिलेली एक गुप्त जागा होती. आता मंडळीने त्याच्यासाठी ती कधीच प्रदान केली नव्हती, राजाने त्याला ती कधीच दिली नव्हती, त्याने स्वतः त्यासाठी तरतूद केली नव्हती. परंतु देवाने एलियासाठी एक गुप्त जागेची तरतूद केली यासाठी की संपूर्ण दुष्काळात त्याला अन्न मिळावे, जेथे त्याला रोज अन्न पुरवले जात होते. त्याला उद्या काय होणार याबद्दल चिंता वाटण्याची गरज नव्हती किंवा जर पुरवठा संपला तर काय याबद्दल काळजी वाटण्याची गरज नव्हती. देव म्हणाला, मी कावळ्यांना आज्ञा केली आहे आणि ते तुला खायला घालतील. किती अद्भुत गोष्ट आहे. ख्रिस्तामधील आमच्या गुप्त स्थळाचे हे एक दर्शक आहे. जेव्हा जागतिक परिषद आणि आज जे काही चालले आहे ते म्हणतात चमत्कार करण्याचे दिवस निघून गेले आहेत. देवाचे महान सामर्थ्य मंडळांबाहेर काढले गेले आहे. ते असे दिसतात की यापुढे त्यांच्याकडे वाजवणारा पितळ आणि चमकणारा झांजर याखेरीज काही असणार नाही. आम्ही जाणतो की ते सत्य आहे आणि सुभक्तीचे बाह्य स्वरूप आणि त्याचे सामर्थ्य नाकारणारी ही तीच गोष्ट आहे जी या सकाळी दाविदाने बैलांच्या गाड्यांसह केली. वचनापासून दूर गेला. जेव्हा वचन सादर केले आणि त्यांना दिले गेले तेव्हा त्यांना ते नको झाले, म्हणूनच ते त्यापासून दूर गेले. एलियाच्या दिवसात या लोकांनी हेच केले होते, वचनापासून दूर गेले. त्यांना वाटले की त्यांच्याकडे वचन होते परंतु त्यांच्याकडे ते नव्हते. तर मग लक्षात घ्या, त्या समय जेव्हा तो अविश्वासणाऱ्याला शिक्षा करणार होता त्यावेळी त्याने विश्वासणाऱ्यांसाठी मार्ग तयार केला. तीच गोष्ट तो प्रत्येक वेळी करतो. ज्या दिवशी तो पाण्याने जगाचा नाश करणार होता त्या दिवसात त्याने नोहासाठी बचावाचा मार्ग तयार केला. ज्या दिवशी तो मिस्राला बुडविणार होता त्या दिवसात त्याने आपल्या लोकांसाठी समुद्र पार जाण्याचा मार्ग तयार केला. देव त्याचा मार्ग कसा बनवतो आणि जेथे कोणताही मार्ग नाही तेथे तो मार्ग आहे, तेथे तो मार्ग आहे. आता आपण जाणतो की आपण इतिहासातील आतापर्यंत असणाऱ्या सर्वात महान समयापैकी एकाचा सामना करीत आहोत. ते काही स्फोटक द्रव्याने भरलेले तेजस्वी चमकदार वरचा भाग असलेले क्षेपणास्त्र नाही ज्याची आपण भीती बाळगावी. त्या मंडळे आहेत ज्यांची आपण भीती बाळगली पाहिजे. हा तो समय आहे ज्यात आपण राहत आहोत, ज्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. आता लक्ष द्या, परंतु देवाने एलियाला वाचविण्यासाठी एक मार्ग तयार केला आणि आता त्याने त्याच्या विश्वास ठेवणाऱ्या लेकरांना क्रोध आणि येणाऱ्या गोष्टींपासून वाचविण्यासाठी हा मार्ग तयार केला आहे. कारण देव न्यायी ठरू शकत नाही त्या लोकांचा न्याय करण्यास आणि त्यांच्यावर शिक्षा पाठविण्यास आणि सदोम व गमोराला बुडविण्यास आणि कफरनहूम समुद्राच्या मध्यभागी बुडविण्यास आणि त्या पिढ्यांचा सदोम व गमोराचा निषेध करण्यास आणि मग आपण तीच गोष्ट करावी आणि त्याद्वारे मिळवावी. आपण न्यायासाठी तितकेच निश्चित आहोत जसे ते न्यायासाठी निश्चित होते. आता आपण पाहतो की जेव्हा या गोष्टी समोर आल्या त्या दिवसाचा आधुनिक कल, त्या दिवसात सैन्याशी लढा देण्यासाठी देवाने एका मनुष्याला उठविले किंवा मनुष्याला उठविले आणि त्यांनी त्याचे ऐकले नाही. त्यांना वाटले की तो वेडा आहे, त्याने आपली स्मृती गमावली आहे. तो अरण्यांतील कोणी जुनाट धर्मवेडा मूर्ख एक जंगली वेड लागलेला होता. परंतु तरीही त्याच्याकडे परमेश्वराचे वचन होते. ते आज म्हणतात की वचन म्हणजे ते नाही जे ते म्हणते. अरे बरे, बायबल हे एक इतिहासाचे पुस्तक आहे. माझा अंदाज आहे की आपण हे पाहिले आहे. आता त्यांचा दावा आहे की हव्वेने सफरचंद खाल्ले नाही, तिने खाल्ले. ते काय होते? मला वाटते ते एक जर्दाळू होते. ते आता म्हणतात ते एक जर्दाळू होते. आणि मग ते मोशेने मुलांना लाल समुद्रांतून कधीच आणले नाही. हा समुद्राच्या दुसऱ्या टोकापर्यंत बोरूनचा एक मोठा गड होता आणि तो बोरूनचा समुद्र पार करून गेला. मग कशा प्रकारे पाणी WATER दोन्ही बाजूंनी भिंतीसारखे उभे राहिले ते कोरड्या जमिनीवरून मग ते कसे गेले? अरे असा हा मूर्खपणा. परंतु तुम्ही पाहता लोकांवर देवाचा क्रोध येण्यासाठी असेच दिवस लागतात. ते तसे करते. ते म्हणतात की यासारखी कोणती गोष्ट नाही. अगदी मंडळीमधील लोक चमत्कारांवर विश्वास ठेवत नाही. ते म्हणाले मी तुम्हाला $1,000 देईन. म्हणाले मला एक चमत्कार दाखवा, मला एक चमत्कार दाखवा. बरं, त्यांच्या पुढे 10,000 गोष्टी केल्या असत्या तरी त्यांना ते दिसू शकले नसते. का? त्यांनी ते कधीही पाहिले नाही. आपण म्हणता ते अशक्य आहे. अरे नाही, ते नाही. एलिया एकदा दोथान येथे खाली गेला तेव्हा अरामी सैन्य आले आणि त्याला पकडण्यासाठी शहराला वेढा दिला. कारण त्यांना हे माहीत होते की त्या राष्ट्राची शक्ती कुठे आहे. ती त्या द्रष्टामध्ये होती. कारण राजाला, त्यातील एका पुरुषाने अरामाच्या राजाला सांगितले, म्हणाला का तुम्हाला माहित आहे तिशबी एलिया संदेष्टा, आपण काय बोलत आहात ते इस्रायलाच्या राजाला सांगतो. म्हणाला जा त्या माणसाला पकडा, आम्हाला अडथळा आणणारा तो मनुष्य आहे. आणि संपूर्ण अरामी सैन्याने दोथान भोवती वेढा दिला. हे सर्व त्या भोवती होते. आणि गेहजी त्या संदेष्टाचा सेवक झोपेतून उठला आणि तो म्हणाला अरे माझे स्वामी, सैन्याने आपल्या भोवती वेढा दिला आहे, आपण पूर्णपणे वेढलेले आहोत. तो म्हणाला कारण त्यांच्या पक्षाचे आहे त्याहून अधिक आपल्या पक्षाचे आहेत, समजले. आणि गेहजीने सभोवती पाहिले आणि म्हणाला मला कोणीच दिसत नाही. तो म्हणाला हे परमेश्वरा, या तरुणाचे डोळे उघड. आणि त्याचे डोळे उघडले आणि सर्व टेकड्या देवदूत आणि रथांनी भरलेल्या होत्या, न पाहिलेले सैन्य. एलिया तेथेच बाहेर गेला आणि बायबल म्हणते त्याने त्यांना आंधळे केले. तो त्यांच्याकडे गेला, ते त्याला पाहू शकत नव्हते. बाहेर गेला आणि म्हणाला आपण एलियाचा शोध घेत आहात काय? तो म्हणाला होय, आम्ही त्याचा शोध घेत आहोत. म्हणाला चला तो कोठे आहे तुम्हाला सांगतो. आणि त्यांना शमरून आत मिळाले, थेट सरळ तेथे जेथे बाहेर सैन्य होते आणि त्यांना मिळाले. आता बायबल म्हणते त्याने त्यांना आंधळे केले, त्याने समस्या दूर झाली. आणि आज लोक आध्यात्मिक दृष्ट्या इतके आंधळे आहेत, जरी प्रभू देव लोकांच्या मध्ये खाली आला आणि काहीही केले आणि अशा गोष्टी केल्या ज्याविषयी त्याने अभिवचन दिले होते, तरीही ते त्या गोष्टी समजू शकत नाहीत. ते आध्यात्मिकरित्या आंधळे आहेत, देवाला ओळखत नाहीत, त्याचे महान सामर्थ्य ओळखत नाहीत. आता आपल्या लक्षात आले आहे की त्यांनी एलियाच्या दिवसात हे केले आणि ते आजही करतात. देव त्यांना आंधळे करतो. ते आज म्हणतात की तेथे कोणतेही चमत्कार नाही, तेथे अशी काही गोष्ट नाही, या सर्व भावना आहेत. ते एलियाबद्दल असेच बोलले कारण जेव्हा तो वर घेतला गेला आणि अलिशा त्याच्या जागी आला, एक तरुण पुरुष, तरुण, टक्कल पडलेला. मुलं त्याच्या मागून धावत गेली आणि म्हणाली अरे टकल्या, एलिया बरोबर तू का वर गेला नाहीस? पहा, लोकांनी त्यांनी सुरुवातीलाच त्यावर विश्वास ठेवला नाही. बऱ्याच गोष्टी करण्यात आल्या तरीही. आणि या देवाच्या महान पुरुषाचे स्वर्गात अग्नीच्या रथाद्वारे रूपांतर केले गेले आणि लोकांनी तरीही त्यावर विश्वास ठेवला नाही. आणि त्यांची लहान मुले या माणसाच्या मागे लागली आणि म्हणाली अरे टकल्या, तू वर का गेला नाहीस? पहा. आणि मग संदेशाने त्या मुलांना शाप दिला आणि एका अस्वलीने त्यांतील 42 मुलांना ठार मारले. आता लक्षात घ्या, आज जसे तेव्हा होते त्यांनी वचनाला आपला अर्थ लावला. आता जर त्यांना तसे करायचे आहे तर ते त्यांच्यावर अवलंबून आहे, परंतु ते आपण त्यावर विश्वास ठेवावा म्हणून प्रयत्न करतात. बायबलमध्ये असे म्हटले आहे की या देवाच्या वचनाचा खासगी अनुवाद नाही, देव स्वतः त्याचा अनुवाद करतो. देव त्याच्या वचनाला पुष्टी देतो आणि तोच त्याचा अनुवादक आहे. मी बऱ्याच वेळा म्हटल्याप्रमाणे तो सुरुवातीला म्हणाला प्रकाश हो आणि तेथे प्रकाश झाला. त्याचा अर्थ लावण्याची गरज नाही, त्याप्रमाणे घडले. तो म्हणाला एक कुमारी गर्भवती होईल ती झाली. तो म्हणाला तो आपला आत्मा होतो त्याने ओतला. आणि तो म्हणाला शेवटच्या दिवसांत या गोष्टी तो करील आणि तो त्या करत आहे. त्याला कोणताही अर्थ लावण्याची आवश्यकता नाही, देव स्वतः त्याचा अनुवाद करीत आहे. मूर्ख माणूस काहीही बोलला तरी ती गोष्ट देवाला जराही थांबवू शकत नाही. जेव्हा येशू पृथ्वीवर होता तेव्हा त्याला इतके अविश्वासाचे झगडावे लागले जेवढे आज आपल्याकडे आहे आणि कदाचित त्यापेक्षाही जास्त. परंतु त्यामुळे तो थांबला नाही, तो कर्तव्य बजावत आणि आपली कर्तव्य पार पाडत गेला. आणि देव त्याने केलेल्या सर्व गोष्टींची पुष्टी देत होता. तो म्हणाला मी स्वतःहून काही करीत नाही, माझा पिता आणि मी एक आहोत. तो माझ्यामध्ये राहतो, ती कृत्य करणारा मी नाही, तो पिता आहे जो माझ्यामध्ये राहतो. आणि जर मी त्याची कृत्य करीत नाही तर माझ्यावर विश्वास ठेवू नका. परंतु जर मी ती कृत्य करतो आणि तरीही तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवित नाही तर त्या कृत्यावर तरी विश्वास ठेवा. पहा, दुसऱ्या शब्दात ते शास्त्रलेख शोधतात. तो म्हणाला कारण तुम्हाला असे वाटते की शास्त्रलेख पाळण्याद्वारे तुम्हाला शाश्वत जीवन प्राप्त होते आणि तो शास्त्रलेख स्वतः माझ्याविषयी साक्ष देतो. आमेन. काय विधान आहे. येशूने म्हटले तेच ते शास्त्रलेख आहे जे तुम्हाला मी कोण आहे ते सांगते. हे शास्त्रलेख आहे जे सांगतात की आपण कोणत्या समयात राहत आहोत आणि आपण ज्या गोष्टी केलेल्या पाहतो तो देव स्वतः आपल्या लोकांमध्ये आहे. देवाखेरीज मेलेल्यांना कोणीही उठवू शकत नाही. तो ज्या गोष्टी आता करत आहे त्या त्याच्याशिवाय कोणीही करू शकत नाही. बायबलमध्ये म्हटले आहे की तो काल आज आणि युगानुयुग सारखाच आहे. आता आपण लोकांची आधुनिक प्रवृत्ती पाहतो तर अरे ते दिवस निघून गेले आहेत. तेथे चमत्कारांसारखी कोणतीही गोष्ट नाही. सर्वजण भावनिकरित्या काम करीत आहेत. एलिया संदेशांच्या एका त्यांच्या विरुद्ध आणि त्यांच्या धर्म विद्वानांच्या विरोधात ओरड करा. लक्ष द्या, लक्ष द्या. तो बोलला जणू काय तो स्वतः देव होता. एलिया स्वतः देव असल्यासारखा बोलला. मी प्रार्थना करेपर्यंत आकाशांतून दहीवर पडणार नाही. आमेन. होय महाशय. संदेष्ट इतका वेळ देवाच्या उपस्थितीत होता. जुन्या कराराचे संदेष्ट किंवा कोणत्याही काळातले जेव्हा ते देवाच्या उपस्थितीत राहत जोपर्यंत ते वचन बनत नाही त्यांचा संदेश स्वतः वचन असे. आणि लक्ष द्या, त्याने म्हटले प्रभू परमेश्वर असे म्हणतो. आणि जेव्हा या माणसांकडे ते संदेश देवाकडून आले आणि ते त्याने इतके आच्छादलेले बनले की त्यांची स्वतःची विचारसरणी कदाचित ती त्यांच्या विचारांच्या विरुद्ध असेल, कदाचित ते ती योग्य असे पाहण्यास असमर्थ ठरले असतील, पण ते देवाचे वचन बोलत होते प्रभू परमेश्वर असे म्हणतो. मी सांगेपर्यंत पाऊस पडणार नाही. अरे काय हे विधान आहे. तो देवाच्या उपस्थितीत होता आणि अगदी पूर्णपणे सिद्ध केला गेला. आणि लक्षात ठेवा ते आमोस 3:7 प्रमाणे आहे. प्रभू देव आपले सेवक संदेष्टांना कळविल्याशिवाय खरोखर काहीच करीत नाही. म्हणाला तेथे पाऊस पडणार नाही. त्याने प्रथम ते त्याला हसले. त्यांना वाटले की तो वेडा आहे, तो धर्मवेडा. पण पहा त्याच्याकडे प्रभू परमेश्वर असे म्हणतो होते की तेथे पाऊस पडणार नाही. आणि देव हे करण्याआधी त्याने त्याचा सेवक एलिया यास ते प्रकट केले. तो एक सिद्ध संदेष्टा होता. म्हणून लोकांनी पश्चाताप करायला हवा होता. परंतु त्याऐवजी ते त्याच्यावर हसले. म्हणाले अरे आपल्याकडे भरपूर पाऊस पडला आहे, जलाशय भरले आहेत, नद्या चांगल्या वाहत आहेत. बायबलमध्ये असे म्हटले आहे की तेथे 3 वर्षे आणि 6 महिने एक थेंब देखील पडला नव्हता. सर्वत्र सर्व झरे आणि पाणी सुकून गेले होते. तो मनुष्य तो नव्हता, त्या मनुष्याद्वारे देव बोलत होता. तो मी होता, आम्ही नेहमी जाणतो. तर तो आम्हाला आढळते की जेव्हा एखादा मनुष्य देवाकडून पाठवलेला असतो, देवाकडून नेमलेला असतो, खऱ्या प्रभू परमेश्वर असे म्हणतो या वचनासह, तेव्हा संदेश आणि संदेशवाहक एक सारखेच असतात. कारण त्याला प्रभू परमेश्वर असे म्हणतो या वचनाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवलेले असते. म्हणून तो आणि त्याचा संदेश एकच असतो. संप्रदायाच्या अधीन असलेला एक संप्रदायी मनुष्य तो आणि त्याची मंडळी एक असतात. एका संप्रदायाद्वारे बनविला गेलेला दैवत ज्ञानाच्या अधीन असलेला एक दैवत ज्ञानी तो आणि त्याचा संदेश एक असतो. दैवत ज्ञानाची मंडळी एक दैवत ज्ञानी, ते बरोबर आहे. तर मग जेव्हा एखादा मनुष्य प्रभू परमेश्वर असे म्हणतो या वचनासह येतो तेव्हा तो आणि संदेश एकच असतो. आणि जेव्हा एलिया प्रभू परमेश्वर असे म्हणतो या वचनासह आला तेव्हा तो आणि त्याचा संदेश एक झाला. जसे येशू जेव्हा तो आला तेव्हा तो शब्द होता. संत योहान 1:1. म्हणूनच देवाचे वचन आणि त्या युगाचा संदेशवाहक ही सदैव एकसारखी गोष्ट होती. ते बरोबर आहे. येशू तो शब्द होता ज्याविषयी भविष्यवाणी केली गेली होती. तोच होता ज्याविषयी संदेष्टांनी सांगितले होते की कुमारी गर्भवती होईल आणि हा पुत्र प्रसवेल. मागेच प्रारंभी देवाने त्यांना म्हटले, म्हणाला त्या स्त्रीचे बीज सर्पाचे डोके फोडील आणि तो तिची टाच फोडील. या सर्व भविष्यवाण्या दिल्या गेल्या होत्या. दाविदाने जाहीर केले. इतर सर्व संदेष्टे युगांमधून त्याच्याविषयी बोलले. तो प्रकट झालेला शब्द होता. हालेलुया. आता तुम्हाला समजत आहे का मी कुठे नेण्याचा प्रयत्न करीत आहे. मी आज सकाळी तुमच्याशी खूप स्पष्टपणे बोललो आहे. आपण जिवंत मंडळी वधूमध्ये जिवंत देवाचा अधिकार पाहत नाही काय. आजारी बरे होतात, मृतांना उठविले जाते, अपंग चालतात, आंधळे पाहतात, सुवार्ता तिच्या सामर्थ्याने पुढे जाते. कारण संदेश आणि संदेशवाहक सारखेच आहे. वचन मंडळीत आहे, व्यक्तीमध्ये आहे. देवाचे वचन एलियामध्ये होते जेव्हा तो तेथे प्रभू परमेश्वर असे म्हणतो या वचनासह गेला आणि म्हणाला तेथे पाऊस पडणार नाही. तो एलिया नव्हता, तो देव एलियामध्ये होता. मी बऱ्याच वेळा सांगितले आहे, जसे ख्रिश्चन सायन्सच्या बाईने मला एकदा सांगितले. मी याबद्दल बऱ्याच वेळा बोललेलो आहे. ती म्हणाले, मिस्टर ब्रॅनम, तू येशूवर खूप बढाई मारत आहेस. मी म्हणालो मला आशा आहे की मला उत्तर देण्यास मिळालेली ही एकमेव गोष्ट आहे. आणि ती म्हणाली तुम्ही त्याला दैवी बनविण्याचा प्रयत्न करत आहात. मी म्हणालो तो दैवी होता. म्हणाली अरे तो एक संदेष्टा होता, तो एक चांगला मनुष्य होता, परंतु तो दैवी नव्हता. आणि मी म्हणालो ठीक आहे, मला असा एक शास्त्रलेख दाखवा जे म्हणते की तो नव्हता. ती म्हणाली संत योहानाच्या पुस्तकात असे म्हटले आहे की जेव्हा तो लाजरच्या कबरेजवळ गेला तेव्हा तो रडला. ठीक आहे, मी म्हणालो नक्कीच तो रडला. तो मनुष्य आणि देव दोन्ही होता. तो एक माणूस होता जो रडत होता, परंतु मेलेल्यांना उठविण्यासाठी तो देव असणे आवश्यक होते. बरोबर आहे. मी म्हणालो तो भुकेलेला झाला तेव्हा माणूस होता, पण तो देव होता जेव्हा त्याने 5,000 लोकांना 2 भाकऱ्या आणि 5 मासे यासह भोजन दिले. ते बरोबर आहे. तो माणूस होता, नावेत मागच्या बाजूला झोपला होता, परंतु त्याच्यामध्ये देव होता जो वादळ शांत करू शकला. का? तो आणि त्याचा संदेश एक होता. तो म्हणाला मी आणि माझा पिता एक आहे, माझा पिता माझ्या मध्ये राहतो. तो देहामध्ये देवपणाची पूर्णता होता. मला असे वाटते की त्या दिवशी ते इतके चित्त वेधक होते जेव्हा मी 7 मंडळींची युगे प्रचार करीत होतो. सुरुवातीस मी समजू शकलो नव्हतो की येशू त्यांच्या बरोबर तेथे उभा होता. त्याच्यावर त्यासारखे पांढरे काही होते. म्हणाले त्याचे केस लोकरीप्रमाणे पांढरे होते. मी समजू शकलो नाही की 33 वर्षाच्या मनुष्याचे केस बर्फासारखे पांढरे कसे असतील. मी एक चांगला दैवज्ञानी पेंटिकॉस्टल दैवज्ञानी एक चांगला प्रिय मित्र त्याला बोलावले. बरं, ते बंधू जॅक मुरे होते. तो हुशार बुद्धिमान मनुष्य आहे. तो म्हणाला बंधू ब्रॅनम तो गौरवी येशू होता. त्याचे गौरव झाल्यानंतर तो असाच दिसला. नाही, मी त्यावर विश्वास ठेवू शकलो नाही. नाही, मी म्हणालो ठीक आहे भाऊ मुरे, मी तुमचा आभारी आहे. मी तिथल्या खोलीत गेलो आणि देवाशी बोलू लागलो. मी माझ्या पुस्तकाकडे गेलो त्याला पुन्हा दानियलकडे नेण्यासाठी जेथे असे म्हटले आहे. आणि तो त्या दिवसांतील पूर्वजांकडे आला ज्याचे केस लोकरीप्रमाणे पांढरे होते. मी म्हणालो प्रभू मला 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 माहित नाही काय बोलावे आणि माझ्यावर जबाबदारी आहे. आता तसे आधी होते आणि लक्षात आले 7 शिक्के उघडण्यापूर्वी सुमारे 1 वर्ष किंवा त्याहूनही आधी मी तेथे प्रार्थना करीत होतो प्रभू ते काय होते. आणि मी पाहिले माझ्यासमोर उभा होता आणि तेथे एक पुरुष उभा होता आणि तो एक न्यायाधीश होता आणि त्याच्याकडे पांढरा शुभ्र केसांचा टोप होता. प्राचीन काळातील जुने न्यायाधीश ते सर्वोच्च अधिकारी असल्याचे दर्शविण्यासाठी पांढऱ्या केसांचा टोप घालीत असत. आणि मग जेव्हा मी येशूला पांढऱ्या केसांच्या टोपसह पाहिले मी म्हणालो की ते केवळ आपल्याला ठाऊक असलेले सत्य सिद्ध करते की तो सर्वोच्च अधिकारी आहे. देवाने हीच गोष्ट रूपांतराच्या डोंगरावर पाहिली. म्हणाला हा माझा परमप्रिय पुत्र आहे, त्याचे ऐका. सर्वोच्च अधिकारी. मग तेथे 7 शिक्क्यांच्या सुरुवातीला जेव्हा ते 7 देवदूत त्या पिरामिडच्या रूपात खाली आले तेथे उभे राहिले आणि मला येथे परत जाण्यास सांगितले आणि त्या 7 शिक्क्यांवर बोलण्यास सांगितले. आणि तो माझ्या बरोबर होता. त्या गमावलेल्या गोष्टी काय होत्या त्याने मला त्या दाखविल्या. मला नेहमी वाटत असे की ते पुस्तकाच्या मागील बाजूस सीलबंद केलेले होते आणि ते असे काही होते जे पुस्तकात लिहिलेले नव्हते, परंतु असे घडले की ते प्रकट करण्यात आले की तो ते करू शकत नाही. ती अशी गोष्ट नाही जी पुस्तकात लिहिलेली आहे. ती अशी गोष्ट आहे जी पुस्तकात लपविलेली आहे. जो कोणी त्यातून एक शब्द काढेल किंवा त्यात एक शब्द जोडील. म्हणून हे एक रहस्य आहे जे या 7 मंडळींच्या युगात या पुस्तकात होते. त्यांच्यातील प्रत्येकाने एक एक रहस्य तयार केले जे सर्व पाण्याच्या बाप्तिस्म्याविषयी आणि या इतर गोष्टींबद्दल ज्याविषयी बऱ्याच काळापासून ते गोंधळात होते. जेव्हा ते वर गेले तेव्हा कॅलिफोर्नियामधील खाली असलेल्या मोठ्या वेधशाळेने मेक्सिकोमध्ये टक्सनच्या वर होते सर्वत्र त्याचे छायाचित्र घेत होते. ते एक रहस्यमय दृश्य होते. तेथे बंधू फ्रेड सॉथमन जे तेथे मागे बसलेले आहेत आणि मी आणि बंधू जीन नॉर्मन तेथे उभे होते. जेव्हा ते वर गेले त्यांनी छायाचित्र काढले तरीही त्यांना त्याविषयी माहीत नव्हते. येथे काही काळापूर्वी प्रत्येक जण म्हणत होते येथे पहा हे यासारखे दिसत आहे आणि त्या देवदूतांचे पंख ते तेथे कसे जोडले गेले आहेत. एके दिवशी त्यास उजवीकडे वळून पाहिले असता तेथे येशू ख्रिस्त होता अगदी परिपूर्ण जसे हॉफमॅनने त्याचे चित्र काढले. तो तेथे एक पांढरा टोप घालून उभा होता, खाली जमिनीकडे पाहत होता. हे दर्शवित होता की तो सर्वोच्च अधिकारी आहे. स्वर्ग ते जाहीर करीतो, बायबल घोषित करीते, संदेश घोषित करतो. सर्व एकच सांगतात सर्वोच्च अधिकार पांढऱ्या टोपसह. आपण खाली त्याची काळी दाढी पाहता. तुमच्यातील पुष्कळ जणांनी ते छायाचित्र पाहिले आहे. आम्हाला ते तेथे मागे मिळाले. जरा ते उजवीकडे फिरवा, बाजूने त्याकडे पहा. तेथे तो आहे अगदी परिपूर्ण जसे तो होता जर त्याचे फोटो काढले गेले असते. ते चुकीच्या कोणांतून त्याकडे पाहत आहेत. आपण त्याकडे योग्य कोणांतून पाहिले पाहिजे आणि फक्त प्रभू देवच प्रकट करू शकतो की कोणता योग्य कोण आहे. आपल्या उजवीकडे वळा आणि त्याकडे पहा, तेथे तो आहे अगदी परिपूर्ण. जर तेथे त्याचा फोटो काढला असता, मी जेव्हा त्याला प्रथमच पाहिले तेव्हा तो हेड ऑफ हॉफमन सारखा दिसला. मी ते यापूर्वी कधीही पाहिले नव्हते आणि बिली संडेस टॅबरनॅकल मध्ये मी ते वर्षांनंतर पाहिले. माझे घर त्यानंतर त्यांतील एका चित्रांशिवाय कधीही नव्हते. नंतर येथे आकाशामध्ये अशी वाणी झाली की त्याच देवाला मी येथे वर या दृष्टांतात पाहिले, अगदी येथील एक लहान मुलासारखा. जेथे हे स्कूल हाऊस आहे तो तसा दिसत होता. आणि स्वर्गात येथे 33 वर्षानंतर हे जाहीर केले की ते सत्य आहे. तसा तो दिसतो. कोणाच्या कल्पनांपैकी काही गुढ गोष्टींसारखा नाही. जसे व्हॅटिकन मध्ये त्यांच्याकडे एक 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 ख्रिस्ताचे चित्र आहे. त्याच्या हनुवटी सभोवती दाढीची लहान पांढरी रिंग किंवा दाढीची रिंग, साधारण 1.5 इंच लांब, त्याच्या तोंडाच्या अगदी वरच्या भागावर आणि अशा प्रकारे, आणि त्याला ख्रिस्त म्हणतात. हे मला एका ग्रीक कलाकाराची आठवण करून देते ज्याला मी एका वेळा प्राचीन कॅथेड्रल मध्ये पाहिले होते. जो आदम आणि हव्वा कसे दिसत होते ते दर्शवित होता. ते श्वापत किंवा त्यासारखे दिसत होते. अशाच प्रकारे दैहिक बुद्धी कोणत्या आध्यात्मिक गोष्टीविषयी आकलन करू शकते. मला असे वाटते की आदम हा आतापर्यंत जीवन लाभलेल्यांपैकी सर्वात देखणा माणूस होता आणि हव्वा प्रत्येक प्रकारे परिपूर्ण स्त्री होती. आता ऐहिक मन या गोष्टी त्यांच्या स्वतःच्या कल्पनेप्रमाणे मांडते तेव्हा देव त्याचे सामर्थ्य खाली पाठवतो आणि त्या गोष्टी प्रकट करतो. अगदी असेच अहाबाच्या काळात येथे घडले. आता आम्हाला आढळते की एलिया ते बोलू शकत होता कारण त्या समयाचा संदेश आणि देवाचे वचन किंवा संदेशवाहक संदेश आणि वचन हे तंतोतंत सारखेच होते. संदेष्टा शब्द संदेश, संदेशवाहक संदेश आणि संदेश एकच होता. येशू म्हणाला, जर मी माझ्याविषयी लिहिलेल्या गोष्टी करत नसेल तर माझ्यावर विश्वास ठेवू नका. ते चांगले आहे. कोणीही मनुष्य आणि त्याचा संदेश एक आहेत. म्हणूनच आज ते देवाची कृत्ये करण्यावर विश्वास ठेवित नाहीत कारण ते देवाचा संदेश स्वीकारत नाहीत. ते संदेशावर विश्वास ठेवित नाहीत. परंतु जे देवाच्या समयावर विश्वास ठेवतात, ज्यात आपण राहत आहो, या गोष्टी गुप्त अन्न आहेत. जरा विचार करा, देवाने हे अशा प्रकारे लपवून ठेवले आहे की ते त्याकडे पाहतात आणि ते समजत नाहीत. तशाच प्रकारे एलियाने अरामी सैन्य आंधळे केले. तशाच प्रकारे देव अविश्वासणाऱ्याला विश्वासणाऱ्यांच्या मुलाच्या खऱ्या अस्सल अन्नापासून आंधळे करतो. त्यांनी नोहाला धर्मवेडा म्हटले. जो तारू बांधित होता त्याचे डोळे देवाच्या वचनाकडे आणि अभिवचनांकडे लागलेले होते. त्यांनी ज्या गोष्टींना धर्मवेड म्हटले त्यानेच नोहा आणि त्याच्या कुटुंबाचे तारण केले. पहा, अगदी तीच गोष्ट. लोक ज्या गोष्टींवर हसतात त्या गोष्टीसाठी आपण प्रार्थना करतो. ज्या गोष्टीला लोक मूर्ख म्हणतात आम्ही महान म्हणतो. ज्याला जग महान म्हणते देव त्याला मूर्ख म्हणतो आणि जग ज्याला मूर्ख म्हणते देव त्याला महान म्हणतो. हे अगदी बरोबर आणि चूक यातील तफावत आहे. येशू ख्रिस्त काल आज आणि युगानयुग सारखाच आहे. लक्षात ठेवा, तो त्याच्या गुप्त ठिकाणी देवाच्या योजनेद्वारे, देवाच्या पाचारणाद्वारे आणि देवाच्या वचनाद्वारे गेला. देवाच्या पूर्वज्ञान योजनेनुसार एलियाने त्याच्या गुप्त ठिकाणी प्रवेश केला आणि त्याच्या जीवनातील पाचारण आणि वचनानुसार. जर तो मार्ग तोच नसेल ज्याद्वारे आम्ही प्रवेश केला तर मला माहित नाही की आपण तिथे कसे जातो. आणि लक्ष द्या, दुष्काळ सुरू होण्यापूर्वी एलिया त्याच्या उदरनिर्वाहासाठी या गुप्त ठिकाणी गेला. पृथ्वीवर न्याय येण्यास सुरुवात होण्या अगोदरचे हे एक दर्शक आहे. मंडळी अगोदरच बोलवण्यात आली आहे. वधू आधीच निवडलेली आहे आणि न्याय येण्याच्या अगोदर केवळ वाट पाहत आहे, आधीच प्रतीक्षा करीत आहे, देवाचे अन्न खात आहे, देवाच्या आशीर्वादांचा आनंद उपभोगत आहे. कोणीही मनुष्य आपल्या स्वाभाविक बुद्धीनुसार जाणतो की आपण थेट नेतृत्वाखाली आहोत. आपण बरोबर न्यायाच्या समयात आलो आहोत. पहा बंधू बँक्स, तुमच्यापैकी बरेच पुरुष जे आज रात्री येथे आहेत त्या पहाटे त्या डोंगरावर तेथे उभे होते. आणि जर प्रभूची इच्छा असेल तर पुढच्या रविवारी सकाळी मला त्या डोंगराविषयी बोलण्याची इच्छा आहे. एक महान प्रकटीकरण मिळाले आहे आणखी पुढचे जे आज रात्री माझ्याने सांगितल्याशिवाय राहवत नाही. पण माझ्याकडे पहा, आणि हे अगदी सतत प्रत्येक वेळी एका गोष्टी मागून एक घडत आहे. पहा, हे घडण्याचे कधीही थांबणार नाही कारण ते प्रभू परमेश्वर म्हणतो असे होते. आपल्यातील प्रत्येक जणाने टेपवर हजारो वेळा मला उभे राहून बोलताना ऐकले आहे, प्रभू परमेश्वर असे म्हणतो ते असे आणि असे होईल, आणि अगदी वर्तमानपत्र आणि मासिकांना देखील तसे करण्याचे घोषित करावे लागेल. हे काय आहे हे त्यांना माहित नाही, परंतु त्यांनी ते पाहिले आहे. ते काय आहे हे त्यांना माहित नाही, परंतु त्यांनी ते पाहिले आहे, आणि वचनाला तंतोतंतपणे सत्य बनवित आहे. आम्ही येथे नदीजवळ खाली थांबलो होतो आणि परमेश्वरचा दूत त्या दिवशी खाली उतरला. 33 वर्षे किंवा ते 1933 होते. खाली आला आणि त्याने केलेल्या गोष्टी सांगितल्या. निघून गेला आणि बरेच लोक तेथे काठावर उभे होते आणि म्हणाले, बिली याचा अर्थ काय? मी म्हणालो, ते माझ्यासाठी नव्हते, ते तुमच्यासाठी होते. माझा विश्वास आहे तुमचा नाही, आणि फक्त पुढे चालत गेलो. नंतर पास्टर मला म्हणाले, तो म्हणाला, तुला असं म्हणायचं आहे की तू 7वे शिक्षण घेतलेलं संपूर्ण जगभर जाणार आहेस आणि सम्राट, सामर्थ्यशाली व्यक्ती आणि राजे आणि अशा लोकांसाठी प्रार्थना करणार आहेस? आणि म्हणाले, अरे ते विसर, मी ते विसरू शकलो नाही, ते माझ्या मनावर कोरले गेले होते. आता 33 वर्षानंतर त्याने जे काही सांगितले ते सर्व त्याप्रमाणे तंतोतंत घडले, जसे त्याने म्हटले होते की तो करील. तो देव आहे आणि अयशस्वी होऊ शकत नाही. तो सदैव त्याचे वचन पाळतो. तो त्यावर कधीही संशय करू नका. आता लक्ष द्या, तो देवाच्या योजनेद्वारे पूर्वज्ञ आत गेला. देवाचे पाचरण आणि देवाचे वचन याद्वारे आणि दुष्काळ पडण्यापूर्वी आत गेला. आता आपल्याला माहित आहे की न्याय येण्यासाठी सज्ज आहे. त्या दिवशी टेकडीवर उभे असता भाऊ बँक्सवूड येथे उभे होते आणि आम्ही टेकडीवर चालत होतो. कदाचित मी पुन्हा त्याचा उल्लेख करीन, जेणेकरून या प्रार्थना रांगेवरील तुमचा विश्वास वाढू शकेल जी घेण्याचे ठरले आहे. पुढच्या 10-15 मिनिटात मी फक्त भाऊ बँक्सच्या पुढे चालत होतो. तो होता, मला असे वाटते की तेव्हा त्याने बहीण रुबीला सोडले होते जेव्हा ती आजारी होती, आणि तो माझ्या मागे येत असता मला त्याचा चेहरा लाल दिसला. मी मागे वळून पाहिले, मला वाटले की ती टेकडी त्याला चढण्यासाठी थोडी कठीण वाटू शकते, म्हणून मी एक प्रकारे वेग कमी केला. त्या वाळवंटात अगदी अशा डोंगरावर तेथे परमेश्वरच्या देवदूतांनी दर्शन दिले. तेव्हा आम्ही त्या दिशेने जात होतो जिथे काही महिन्या अगोदर त्यांचे दर्शन झाले होते. आणि जसा मी डोंगरावर गेलो, देवाचा आत्मा जेव्हा मी सभोवती वळलो, पर्वताच्या शिखरावर पाहिले, तो म्हणाला, तो खडक उचल आणि त्याला सांग, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पुढच्या काही तासांत तू देवाचे गौरव पाहशील. मी केवळ खडक उचलला आणि म्हणालो, भाऊ बँक्स, मला माहित नाही का? तो हवेत फेकला आणि मी म्हणालो, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, तुम्ही देवाचे गौरव पाहणार आहात. तो म्हणाला, याचा अर्थ रुबी? मी म्हणालो, नाही, मला असे वाटत नाही की याचा तुमच्याशी, बँक्स किंवा रुबीशी, यापैकी एकाशी काही संबंध आहे. मला वाटते ते फक्त असे म्हणत होते की प्रभू परमेश्वर असे म्हणतो, काहीतरी घडणार आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आम्ही तेथे उभे होतो, तेव्हा पुष्कळ पुरुष, मला माहित नाही की तेथे आता त्यांच्यातील किती लोक बसले आहेत, तेथे 12 किंवा 14, आम्ही 15 जण बसलो होतो. अचानक एक सेवक माझ्याकडे आला आणि तो म्हणाला, भाऊ ब्रॅनम, तो म्हणाला, माझे नाव अमुक अमुक आहे. म्हणाला, मी कॅलिफोर्नियामध्ये तुझ्या प्रायोजकांपैकी एक होतो. मी म्हणालो, श्रीमान, मला तुम्हाला भेटून आनंद झाला. डग्लस मॅक्युजेस. तो म्हणाला, मी आहे. मी म्हणालो, मला तुम्हाला भेटून आनंद झाला. त्याच्याशी हस्तांदोलन केले. तो म्हणाला, ठीक आहे, आता मी तुला एक प्रश्न विचारू इच्छित आहे. म्हणाला, रॉय रॉबर्सन येथील विश्वस्त बंधू वूड, टेरी आणि बिली, आणि अरे भाऊ मॅक एनली, आणि मला माहित नाही की तेथे कोण सर्व उभे होते. आणि मी, तो म्हणाला, मला तुला काही विचारायचं आहे. तो म्हणाला, काय प्रभूने तुम्हाला असे दृष्टांत कधी दिले आहेत? मी म्हणालो, हो भाऊ, पण मी इथे त्यांतून बाहेर पडण्यासाठी, विश्रांती घेण्यासाठी आलो आहे. आणि मी आजूबाजूला यासारखे पाहिले आणि मी एक मजबूत बांधा असलेल्या डॉक्टरला त्याच्याकडे पाहत असल्याचे पाहिले. म्हणाला, रेव्हरेंड मॅक्युजेस, तुमच्या डोळ्यांतील ही अलर्जी लवकरच तुमचा डोळा बाहेर काढेल. मी 2 वर्षांपासून तुमच्यावर उपचार करीत आहे आणि मी याविषयी काहीही करू शकत नाही. आणि मी त्याच्याकडे वळलो. मी म्हणालो, ते तुम्ही मला कशासाठी विचारली? त्या दिवशी तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला सांगितले ती अलर्जी तुमच्या डोळ्यात होती. तो दिवसाचा मध्यान होता, साधारण 11 च्या सुमारास, आणि त्याने चष्मा घातला होता. मी म्हणालो, कारण आपण तो घातलेला नाही, कारण तो सूर्य आहे, कारण ते आपल्या डोळ्यापुढे आहे. त्याने सांगितले की आपण तो डोळा गमावणार आहात. आणि तो रडू लागला. म्हणाला, हे बरोबर आहे. मी पुन्हा सभोवती फिरण्यासाठी वळलो. माझ्या हातात एक फावडा होता आणि मी पाहिले. मी त्याला तेथे उभे असताना माझ्याकडे पाहताना पाहिले. त्याचे डोळे अगदी उजळ होते. मी म्हणालो, पण प्रभू परमेश्वर असे म्हणतो, तुम्ही तो डोळा गमावणार नाही. मी या पावसाळ्यात त्याच्याबरोबर शिकार करीत होतो. तो माझ्यापेक्षा आणि या जमावातल्या कोणाही पेक्षा अधिक चांगले बघू शकतो तो कधीही. आणि मी पाहिले की एक वयस्क बाई तिचे पायमोजे खाली घेते आणि तिच्या स्कर्टची बाजूवर उचलते. ती म्हणाली, मुला, जर तू भाऊ ब्रॅनमला भेटलास तर त्याला माझ्या पायासाठी प्रार्थना करण्यास सांग. आणि मी तेथे खाली पाहिलं आणि थोडस तिच्या पायावर सर्वत्र गाठींसारखे ते टांगलेले दिसत होते. मी म्हणालो, तुझी आई एक पांढरे केस असलेली स्त्री आहे. माझ्या मुला, तू पहा, आपण निघण्यापूर्वीच तिने तुम्हाला सांगितले, जर तुम्ही मला भेटलात तर मला तिच्या पायासाठी प्रार्थना करायला सांगा. तिच्या पायावर सर्व ठिकाणी लहान गाठी लटकत आहेत. त्याला चक्कर आल्यासारखे वाटले. म्हणाले, ते सत्य आहे. मी म्हणालो, तिला सांग, काळजी करू नको, सर्व ठीक होईल. मी आजूबाजूला फिरू लागलो. मग मी देवाचा आवाज ऐकला, म्हणाला, पटकन निघून जा. रॉय रॉबर्सन तेथे उभा होता. तो युद्धाचा एक अनुभवी सैनिक आहे हे जाणून मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. मी म्हणालो, बंधू रॉय, शक्य तितक्या लवकर लपा. ते म्हणाले, काय प्रकरण आहे? मी म्हणालो, मार्गांतून बाजूला हो लपा. आणि फक्त इकडे तिकडे फिरणे सुरू केले, माझे फावडे खाली ठेवले, वळून माझी टोपी काढली आणि तो येथे आला. देवाचे गौरव वावटळीमध्ये पडले की त्याने डोंगराच्या बाजूला अशा फाडल्या आणि स्फोट झाला आणि ती जागा हलवून झुडपांचा वरचा भाग कापला गेला. माझ्या डोक्यावरून फक्त 3-4-5 फूट इंच त्यासारखा फनेल प्रमाणे मागे वर गेला. पुन्हा स्फोट झाला आणि येथे तो 3 वेळा आला. नंतर जेव्हा तो गेला तिसऱ्यांदा, भाऊ बँक्स आले आणि म्हणाले, तुम्ही याच विषयी बोलत होता? मी म्हणालो, होय. म्हणालो, ते काय होते? मी म्हणालो, देव वावटळी दिसला. हे मला माहीत नव्हते की त्याची इच्छा आहे किंवा नाही, की हे मी लोकांना सांगावे किंवा नाही. मग मी गेलो आणि थोडी प्रार्थना केली. मग त्याने मला सांगितले की मी त्यांना सांगू शकतो. मी म्हणालो, हा पश्चिम किनारपट्टीवर न्याय येत आहे. आज तिच्याकडे पहा, त्यानंतर काही तासानंतर काय घडले ते पहा. अलस्का बुडले आणि आता सर्व काही खाली जात आहे. आम्ही न्यायामध्ये प्रवेश करीत आहोत. दयेला पायाखाली तुडवेले गेले आहे. पण देवाचे आभार, आपल्याकडे लपलेले अन्न, आध्यात्मिक अन्न आहे की आपण या शेवटल्या दिवसात येशू ख्रिस्ताच्या प्रकटीकरणाचा चांगुलपणा आणि दया यावर जगत आहोत, जो स्वतःच्या लोकांमध्ये स्वतःचे समर्थन करीत आहे. आमेन. ते आत गेले. दुष्काळ पडण्यापूर्वी एलिया आत गेला. न्याय येण्यापूर्वी आत आल्याबद्दल देवाचे आभार. आता बाहेर येण्याचा आणि आत जाण्याचा, त्या संघटनामधून बाहेर पडण्याचा आणि ख्रिस्तामध्ये येण्याचा हा समय आहे. सर्व खऱ्या विश्वासणाऱ्यांसाठी बाहेर येण्याची आणि आत जाण्याची वेळ आहे. मग त्याला बोलवण्यात आले व तो तेथेच राहिला. लक्षात ठेवा, देव त्याला बोलवेपर्यंत त्याने हा झरा कधीही सोडला नाही. आणि दुष्काळ संपल्यानंतर त्याने त्याला तेथून बोलावून एका विधवेच्या घरी नेले. लक्षात घ्या, त्याने या विधवेकडे बोलावले आणि या विधवेने स्वतःला अविश्वासू लोकांसह सामील केले नव्हते. दुष्काळात पशुची खून घेतली नव्हती. म्हणून त्याने तिला बाहेर बोलावले. या विधवेला आधार देण्यासाठी एलियाला बोलावले. त्यांच्याकडे फक्त एक लहान भाकरी होती, एक लहान गोष्ट जी तिने धरून ठेवली होती. आणि एलिया म्हणाला, प्रथम ती मला दे, कारण प्रभू परमेश्वर असे म्हणतो, हे मडके रिकामी होणार नाही किंवा कुपी आटणार नाही. परमेश्वर पृथ्वीवर पर्जन्य वृष्टी करील त्या दिवसापर्यंत. देवाला प्रथम स्थान देणे, त्याचे वचन प्रथम ठेवणे. लक्ष द्या, त्या मडक्यामध्ये जीवन होते. प्रत्येक वेळी जेव्हा ती जेवणानंतर जात असे तेव्हा तिथे मडक्यामध्ये जीवन असे, कुपीमध्ये तेल असे. प्रत्येक वेळी जेव्हा ती त्यासाठी जात असे, का? भोजन अन्नार्पणात ख्रिस्ताचे प्रतिनिधित्व करत होते. त्यांच्यातील प्रत्येकाला दळण्यासाठी ते दाणे व्यवस्थित लावले असले पाहिजे. या जेवणातील प्रत्येक दाणा तंतोतंत सारखा असला पाहिजे, जे तो काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे हे दर्शविते. तो शब्द होता जीवनाची भाकर, वचन सिद्ध करण्यासाठी संदेशाला अनुसरत होती. मित्रांनो, आजही तसेच आहे. आजही तसेच आहे की जी लेकरे जीवनाची भाकर खातात, ते देवाच्या संदेशाचे अनुसरण करतात. यासाठी की दुष्काळाच्या काळात त्यांना आधार मिळावा. जर तो आज आपल्या उपस्थितीत उभा असेल तर काय होईल? तो आताच आमच्या उपस्थितीत उभा असेल तर काय? तो अगदी तसेच वागेल आणि करेल जसे त्याने केले जेव्हा तो या पृथ्वीवर येथे देहामध्ये होता. नवरी नवऱ्याचा भाग आहे. मंडळी ख्रिस्तासारखीच आहे. जी कृत्य मी करीतो ती तुम्हीही कराल, आणि ते वचन आहे ज्याने ते केले आहे. त्याने आम्हाला सांगितले की ज्या गोष्टी त्याने केल्या आम्हीही करू. आपल्याला पुन्हा येथे लक्षात येते की जर वचन आमच्यामध्ये आहे आणि आपल्याकडे आले आहे, जसे त्या दिवसात एलियाकडे आले, ते त्याच गोष्टी करील ज्या त्याने केल्या. जगापासून लपून ठेवलेल्या देवाच्या गुप्त अन्नाद्वारे त्याचे पोषण होईल. ओ, पुन्हा ते संदेश आणि संदेशवाहकाला एक बनवते. आध्यात्मिक अन्न तयार आहे आणि आता ते हंगामात आहे. आणि आपणातील प्रत्येक जण आपली इच्छा असल्यास हे अन्न घेऊ शकतो. जर आपण या घटकेच्या सर्व अविश्वासापासून दूर होऊ इच्छिता, जर आपण ख्रिस्तामध्ये येण्यास तयार आहात, तर त्याच्या अभिवचनामध्ये या. आणि त्याची वचने लक्षात ठेवा. मलाकी 4, लूक 17:30, संत योहान 14:12 मधील आणि आणखी कित्येक शास्त्रलेख, योएल 2:38 आणि ते सर्व जो तो करील त्याविषयी सांगतात. किंवा 2:28 त्याऐवजी या शेवटल्या दिवसात तो काय करील हे सांगत आहे. आणि संदेष्टाने कसे म्हटले आहे की या शेवटल्या दिवसात तो प्रकाश असेल, तो कसे कार्य करेल, तो काय करेल. सर्व शास्त्रलेख या शेवटल्या दिवसांकडे लक्ष वेधित आहे आणि तोच ख्रिस्त आहे. जर आपण आता त्या लपू शकत असल्यास त्या गुप्त ठिकाणी आपण खाऊ शकता आणि देवाचे चांगुलपण आणि दया पाहू शकता. जर आपण आजारी आहात तेथे आरोग्य आहे. तुम्हाला आठवते जेव्हा अलिशाने नंतर खाली बोलावले, त्याने अन्नार्पण घेतल्यानंतर ख्रिस्त आणि त्याद्वारे विधवेच्या घराचे पोषण झाले. लक्ष द्या, जेव्हा त्याने स्वर्गांतून अग्नी खाली बोलावला आणि अशा प्रकारे आणि देवाने त्याला संदेशाच्या आत्म्याने पाठविले आहे हे सिद्ध केले. पहा, अरण्यात जेव्हा तो तेथे रत्माच्या झाडाखाली झोपला होता, एक देवदूत तशाच प्रकारचे जेवण घेऊन खाली आला आणि त्याने काही भाकरी भाजल्या आणि त्याला खायला दिल्या. नंतर थोड्या वेळाने त्याने त्याला पुन्हा झोपवले आणि त्याला उठविले आणि तेथे त्याला आणखी काही भाकरी खाण्यास दिल्या आणि तो त्या भाकरींच्या सामर्थ्याने 40 दिवस राहिला. देवाचा गौरव असो, तो काल, आज आणि सदा सर्व काळ एक सारखाच आहे. ओ, आम्ही त्याच्यावर कसे प्रेम करतो. आध्यात्मिक अन्न त्याच्या हंगामात मुलांची भाकर घेऊन कुत्र्यांना देणे योग्य नाही. येशू सुरफुनिकी महिलेला असेच बोलला नाही काय? त्याला त्याच्या स्वकीयांकडे पाठविले होते, ते बरोबर आहे. आणि त्यांच्याकडे तो आला, तो कधीच परराष्ट्रीयांकडे गेला नाही. आणि आता तो त्यांच्या काळात परराष्ट्रीयांना भेट देत आहे आणि हे योग्य नाही. आपण म्हणता की हा संदेश या मोठ्या ठिकाणी, या मोठ्या धर्मयुद्धाच्या ठिकाणी का जात नाही, अशा संप्रदायामध्ये का जात नाही. हे त्यांचे भोजन नाही, ही मंडळी नाही, म्हणून अन्न मागवावे. हे वधूचे अन्न आहे, हे हंगामातील आध्यात्मिक अन्न आहे. ते त्यांचे पोट आजारी करी, त्यांच्यासाठी ते खूप जड आहे. पहा, समजले? तुम्ही ते करू शकत नाही. परंतु मुलांसाठी ती भाकर आहे, ती जीवन आहे. तो येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानिक सारखाच आहे. जर आपण आता प्रार्थना रांग सुरू केली नाही तर आपल्याला खूप उशीर होणार आहे, म्हणून आपण काही क्षण आपली मस्तके झुकवूया. प्रिय देवा, योग्य हंगामात भोजन, आध्यात्मिक भोजन, असे काहीतरी ज्याविषयी जगाला काहीही माहिती नाही. त्या रात्री कसे आम्ही आपल्या प्रभूला म्हणताना ऐकले, किंवा त्या दिवशी खाली शमरोन येथे त्याच ठिकाणी अलिशा वर चढला आणि म्हणाला, का मी सांगेपर्यंत पाऊस पडणार नाही. येथे येशू उभा राहून आपल्या शिष्यांना सांगत होता. ते म्हणाले, गुरुजी तू का खात नाहीस? तो म्हणाला, माझ्याकडे असे अन्न आहे ज्याची तुम्हाला माहिती नाही. खरोखर प्रभू, त्याचे भोजन म्हणजे देवाच्या इच्छेप्रमाणे करणे, देवाची कामे त्याच्या समयात घडताना पाहणे होय. ते पूर्ण झाले आहे हे पाहण्यासाठी तो तेथे होता. माझ्या पित्याने मला प्रथम दाखविल्याशिवाय मी काहीही करीत नाही. पिता मला जे दाखवितो ते मी करतो आणि पित्या तसेच आजही आहे. मंडळी, खरा विश्वासी, विश्वासणाऱ्यांचे शरीर, यांनाच त्या अण्णावर आध्यात्मिक आहारात प्रवेश आहे. नाममात्र व्यक्तींना याबद्दल काहीच कळत नाही. पित्या, जगाला या अन्नाची काहीही माहिती नाही, परंतु तुझी मंडळी, तुझे लोक, तुझ्या पुत्राची वधू यावर प्रेम करतात. जेव्हा डॉक्टर अयशस्वी होतात तेव्हा आपल्याला आपल्या शरीराला आरोग्य देण्याचा अधिकार आहे. आम्हाला यात प्रवेश आहे. हा देवाच्या खाद्य पदार्थापैकी एक आहे जो त्याने आपल्या मंडळीला दिला आहे आणि शेवटल्या दिवसात त्याच्या विश्वासू मुलांना देण्याचे अभिवचन दिले आहे. पित्या, आम्हाला विश्वासू मुले होण्यास मदत कर, कारण विश्वासणाऱ्या सर्व गोष्टी शक्य आहे. हे प्रदान कर प्रिय देवा, आम्ही येशूच्या नावाने मागतो, आमेन. माझा विश्वास आहे की बिली यांनी मला सांगितले की त्यांनी काही प्रार्थना पत्रके दिली आहेत. जर कोणी मला प्रार्थना पत्रावर असलेले अक्षर सांगाल तर तेच मला हवे आहे. सी, ठीक आहे. मी आपली रांग सुरू करेपर्यंत आपण सी एक प्रारंभ करूया. पहा, आता ते सर्व कदाचित समाप्त झाले असतील. आता जर प्रत्येक जण ठीक आहे तर मी हे करण्याचा प्रयत्न करीत आहे. आपण हे करू शकतो किंवा नाही हे मला माहीत नाही. किंवा एकतर आपण फक्त प्रार्थना रांग बोलवू शकतो, तुम्ही शांत बसा, मला काही फरक पडत नाही. जर आपण त्याऐवजी येथे प्लॅटफॉर्मवर आहात किंवा रांगेप्रमाणे बोलवू, काही फरक पडत नाही. फक्त दोहोंपैकी एक, मी फक्त पूर्णतः पवित्र आत्म्यावर अवलंबून आहे. मी प्रचार केलेल्या या वचनाचे रक्षण करण्यासाठी मी त्याच्यावर अवलंबून आहे. भाऊ जॉर्ज राईट यावर विश्वास ठेवतो. एक लहान मुलगा असल्यापासून बऱ्याच वर्षापूर्वी आपल्या घरी येत असे, झाडावर बसलेल्या त्या जुन्या वायपर पुलविलचे ऐकत असे. मी अजूनही त्याच संदेशावर विश्वास ठेवतो. माझा विश्वास आहे की तो सारखाच आहे. ठीक आहे, मी पाहत आहे की ते मागे प्रार्थना रांगेसाठी जागा करीत आहेत. ठीक आहे, प्रार्थना कार्ड सी क्रमांक 1, 2, 3, 4, 5 प्रथम या आणि येथे उभे राहा. जर आपण उठू शकत नसल्यास, जर आपण फक्त आपला हात वर कराल, त्यांच्यातील काही जण आपल्याला एकत्र करतील. ते काय आहे? होय, प्रार्थना कार्ड सी 1, 2, 3, 4, 5. आणि आता लक्षात घ्या, ज्या आपल्याकडे प्रार्थना कार्ड नाही, आता मी बऱ्याच दिवसांपासून या प्रकारची मोठी प्रार्थना रांग पाहिली नाही. जेव्हा आम्ही इथे आराधनालय बांधले तेव्हा किती जणांना माझ्या सेवकाची आठवण आहे. म्हणाले, एका सुवार्तिकाचे काम कर. मी एक सुवार्तिक असल्याचे म्हटले नाही, म्हणाले एका सुवार्तिकाचे काम कर. पहा, कारण अशी वेळ येईल जेव्हा ती बदलली जाईल, तो समय येत आहे. ठीक आहे, आता यामध्ये तो आपण एकाच वेळी 2 किंवा 3 भिन्न सेवकाई एकत्र करू शकत नाही. पाळक आणि सुवार्तिक एकाच वेळी, आपण एकाच वेळी एक भविष्यवादी आणि कदाचित एक पाळक होऊ शकत नाही. पहा, कारण तुमची कार्ये भिन्न आहेत, भिन्न सेवकाई. परंतु माझ्या संदेशामध्ये मी काय करावे ते प्रभूने मला दिले. परंतु नंतर तो म्हणाला, सुवार्तिकाचे काम कर, आपल्या सेवेचे पूर्ण प्रमाण पटव. कारण अशी वेळ येईल जेव्हा लोक सुशिक्षण सहन करणार नाहीत. ते आता आले नसते तर प्रत्येक चर्च संप्रदायाने मला नाकारले असते. ते योग्य सुशिकवण स्वीकारणार नाहीत. परंतु त्यांच्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे ते त्यांच्या स्वतःच्या शिक्षकांना घेऊन येतील आणि ते दंतकथा बनवतील. ते अनेक महान गोष्टी करतील, जसे यान्नेस आणि याब्रेस यांनी मोशेचा प्रतिकार करण्यासाठी केल्या. परंतु त्यांचा मूर्खपणा प्रकट होईल. पहा पहा, ठीक आहे, तोतयागिरी. आपण पहा कसे याम्रेस आणि स्वर्गातील देव जाणतो त्याने तेथे कोणशीला ठेवला आहे. त्या आराधनालयाचा 1933 पासून बायबलच्या एका पानावर लिहिलेले आहे, तेथेच ठेवलेले आहे. पहा त्यांनी ते कसे केले, पहा काय घडले. ते तोतयागिरी, अगदी बरोबर. म्हणाले, त्यांना एकटे राहू द्या, त्यांचा मूर्खपणा प्रकट केला जाईल, जशा प्रकारे यान्नेस आणि याब्रेस यांचा झाला. आपण इथे त्या दिवसात आहोत. मी त्यावेळचे चर्च पाहिले आहे जेव्हा आम्ही फक्त कोनशीला बसवत होतो. लोक खिडकीत टांगलेले असायचे आणि सर्व बाजूंनी आराधनालयाच्या भिंतीभोवती उभे असत. तेथे तुम्ही आहात. ते म्हणाले, जेव्हा ते तयार झाले तेव्हा इथल्या शहरातील लोक म्हणाले, 6 महिन्यांच्या अवधीत आराधनालय बांधण्यासाठी आम्हाला $1 आणि 80 सेंट्स लागले. गॅरेजच्या बऱ्याच लोकांनी हे पक्के ठरविले की ते त्यांचे गॅरेज होणार आहे. परंतु ते आजही देवाच्या मेंढीसाठी मेंढवडा आहे. 1, 2, 3, 5, 6, 7, 8, 9, 10, C, 6, 7, 8, 9, 10. ठीक आहे, आता मी परमेश्वर देवाने हे लावले आहे. मी रात्रंदिवस त्यास पाणी देईन, नाहीतर काही ते माझ्या हातांतून हिसकावून घेतील. टीकेकडे पहा, त्याला आधार देण्यासाठी कोणताही संप्रदाय नाही. येथे देशभरात यासारख्या मंडळ्या नाहीत. देशात पेंटिकॉस्ट नाही, त्याला आधार देण्यासाठी दुसरे कोणीच नाही. सर्वजण पाण्याच्या बाप्तिस्म्याच्या विरोधात आहेत. सर्वजण या अशा इतर गोष्टींच्या विरोधात आहेत. माझ्या स्वतःच्या कुटुंबात सुद्धा, माझ्या स्वतःच्या वडिलांनी सुद्धा मला घरापासून दूर केले. मी माझे कपडे एका छोट्या कागदाच्या पिशवीत घातले व जाऊन न्यू अल्बनी येथे राहिलो, बरोबर. परंतु अनेक धोके, कष्ट आणि साफळे यांच्यापासून मी आधीच आलो आहे. ती कृपा आहे जिने मला येथपर्यंत सुरक्षित आणले आहे. मी 56 वर्षाचा आहे आणि लवकरच मला नदी पार करायची आहे. कृपा मला पुढे नेईल आणि मी जेव्हा तेथे 10,000 वर्षे राहीन, सूर्यासारखा चमकेन. देवाची स्तुती गाण्यासाठी आपल्याकडे कमी दिवस असणार नाहीत. जेव्हा आम्ही प्रथम सुरुवात केली, ओ मी येशूवर किती प्रेम करतो, तो माझ्यासाठी संपूर्ण जग आहे. अरे बरं, मी किती जण घेतले, मी कुठे सोडले, 10? आम्ही काही अधिक घेऊ शकतो का? ठीक आहे, ते काय होते, 10, 15? ठीक आहे, C 10 ते 15. आपण जेथे असाल, जर तुम्ही उभे राहू शकत असाल आणि आत जाऊ शकता. काय म्हणू, ठीक आहे, C 15 ते 20. नंतर ते सी असू द्या, 15 ते 20 असू द्या. ते आणखी 10 लोक असतील. आम्ही पाहतो, आपण पाहत आहात तेथे रांग कुठे उभी आहे. आम्हाला ते मिळत नाही, त्यांना एकत्र करा. आणि आम्ही, ठीक आहे, आता तुमचे अविभाजित लक्ष मला द्या. आम्हाला जास्त वेळ लागणार नाही. पण आता अरे किती तास किती वेळ. मला वाटते की प्रत्येक जण परमेश्वरावर प्रेम करू शकला असता. माझी इच्छा आहे की या क्षणाची संभाव्यता लक्षात घेण्यासाठी आपण सर्व त्या ठिकाणी आलो पाहिजे. आपण एक करून पाहू, फक्त तुमचे लक्ष मला द्या. काय काय आम्ही इथे काय करण्याचा प्रयत्न करीत आहोत? आपण देवाचे वचन परीक्षेद्वारे ठेवत आहोत. एलियानेही तेच केले आणि तो डोंगरावर गेला. जेव्हा त्याला कळले की देवाने ते करण्यासाठी त्याला पाठवले आहे, तो म्हणाला आता देव कोण आहे हे सिद्ध करूया. जो देव अग्नीच्या द्वारे उत्तर देईल तोच देव ठरावा. आणि मूर्तीपूजक लोकांनी कापला. अरे म्हणाले ठीक आहे, निश्चितपणे नाही. त्या मूर्तीपूजक लोकांना ठाऊक होते की अग्नी पडणार नाही, म्हणून ते ओरडू लागले आणि तसेच करीत राहिले. पण एलियाला हे ठाऊक होते की तो पडणार आहे, कारण त्याला परमेश्वराकडून एक दृष्टांत मिळाला होता. आपण म्हणता त्याला एक दृष्टांत मिळाला होता. होय श्रीमान, जेव्हा त्याने सर्व काही व्यवस्थित केले तेव्हा तो म्हणाला प्रभू मी तुझ्या आज्ञेने सर्व केले आहे. आणि मग अग्नी पडायला सुरुवात झाली. जेव्हा देवाचे वचन लेखाप्रमाणे पाळले जाते तेव्हा बाकी गोष्टींची काळजी घेणे ही देवाची जबाबदारी बनते. तो तुम्हाला केवळ तेथे ठेवण्यास सांगतो आणि तुमची खात्री असली पाहिजे की तुम्ही ते तेथे ठेवण्यास बोलावलेले आहात. समजले? आणि जर तुम्ही आहात तो बाकीच्या गोष्टींची काळजी घेईल. आता येथे या रांगांतून लोक येतील, मी त्यांच्यासाठी प्रार्थना करीन. आता ठीक आहे, आपण आता फक्त भिंतीकडेच आहात. ठीक आहे, सुरुवातीच्या रांगेजवळ. आता प्रथम येथे कुठेतरी इमारतीत काही लोक, येथे किती लोक आजारी आहेत आणि त्यांच्याकडे प्रार्थना कार्ड नाही, आपले हात वर करा. जरा सगळीकडे पहा. आता आपण जाणता की आपला प्रभू आणि माझा विश्वास आहे की तो करील. जर तो काल आज आणि सदा सर्व काळ सारखाच आहे, तो प्रार्थना ओळी चालवितो. लोक मोठ्या संख्येने त्याच्याकडे येतात. त्याने त्यांना स्पर्श केला, त्यांना आशीर्वाद दिला. नंतर तो काही वेळ थांबला आणि म्हणाला मला कोणी स्पर्श केला? आजूबाजूला पाहिले, त्या स्त्रीला सांगितले की तिने कशासाठी त्याला स्पर्श केला आणि म्हटले तिचा रक्तस्त्राव निघून गेला आहे, तिच्या विश्वासाने तिला बरे केले आहे. जर ती मागे वळून म्हणाली असती आणि म्हणाली असती ठीक आहे मला माहित नाही प्रभू, मला असे बऱ्याच दिवसांपासून आहे, ते घडलेच नसते नाही. काय झाले असते जर त्याने सुरफुनिकी महिलेला सांगितले असते या शब्दामुळेच जे तू बोललीस, तुझी मुलगी सैतान तिच्यातून निघून गेला आहे. काय झाले असते जर बोलली असती ठीक आहे आता प्रभू माझी इच्छा होती की तू हे या प्रकारे करावीस, तर ते भूत अद्याप त्या मुलीमध्ये असते. परंतु तिने आपले मूल मिळावे अशी अपेक्षा ज्या प्रकारे केली होती तसे त्याने म्हटले की तिला ती मिळेल. आता तो आम्हाला म्हणाला जर तुम्ही विश्वास ठेवू शकाल, जर तुम्ही या डोंगराला असे म्हणता की उपटला जा आणि आपल्या मनात शंका बाळगत नाही, परंतु विश्वास ठेवता की आपण बोललो तसे घडेलच, तुम्हाला ते मिळू शकते. जेव्हा तुम्ही प्रार्थना करून जे काही मागता ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरता, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. काय अभिवचन आहे! आता जो माणूस सामाजिक सुवार्तेचा उपदेश करीतो तो त्यावर मुळीच विश्वास ठेवित नाही. तो दारापर्यंत चालत गेला, आत पाहिले किंवा तेथे उभा राहिला आणि म्हणाला ठीक आहे, देव वेड्या लोकांचा आणखी एक समूह असे सांगून निघून गेला. पहा, परंतु हे त्याला माहित नाही की हे लपविलेले अन्न आहे. त्याला माहित नाही की ही त्याच्यापासून लपवून ठेवलेली गुप्त गोष्ट आहे. त्याला हे माहित नाही, हेच ते आहे. ते दयनीय आहे, असे मन आहे जे नग्न दयनीय आंधळे आहे आणि ते त्याला माहित नाही. पहा, ही वाईट गोष्ट आहे. हे देवा मला अगोदरच मरण दे, पण मला तसे कधी होऊ देऊ नकोस. तसे करण्याऐवजी मी मरणे पसंत करीन. होय महाशय, मला वाटते की आपल्यातील प्रत्येक जण असाच विचार करील, आपण नाही का? परंतु आता शेवटच्या दिवसात देवाने आपल्याला या गोष्टींबद्दल अभिवचन दिले आहे. मलाखी 4 मध्ये म्हटले आहे की येशू ख्रिस्त खाली येईल आणि त्याने सदोमात केल्याप्रमाणे स्वतःच मानवी देहात प्रकट करील, ते बरोबर आहे. आणि म्हटले आहे की जग सदोमा सारख्या स्थितीत असेल आणि म्हणाला जसे तेव्हा होते मनुष्याचा पुत्र त्या दिवशी प्रकट केला जाईल. पहा, हा पुरुष जो मनुष्याच्या स्वरूपात खाली आला, जो एलोहिम होता, अब्राहमाद्वारे अभिवचनाचा पुत्र येण्याआधी ते काय होते ते पहा. अब्राहम म्हणाला की तो देव होता. बायबलमध्ये असे म्हटले आहे की 3 पुरुष त्याच्याकडे आले, त्यांच्या कपड्यांवर धूळ होती, प्रवास करून आले, खाली बसले आणि मनुष्यासारखे खाल्ले. आणि येशू म्हणाला अगदी त्याच वेळी जगाची स्थिती सदोमासारखी होईल तेव्हा मनुष्याचा पुत्र पुन्हा प्रकट होईल. देवाचा पुत्र नाही, मनुष्याचा पुत्र, पहा, स्वतःच प्रकट करेल. आता शेवटल्या संदेष्टाने जे सांगितले ते चिन्हांकित करा. पहा, मी एलिया संदेष्टाला तुमच्याकडे पाठवतो आणि तो ते पुत्रांचे हृदय पुन्हा पित्याकडे वळवी. पहा, एक संदेश जो त्यांना पुन्हा बायबलकडे परत आणेल आणि मनुष्याचा पुत्र त्या दिवशी स्वतःला प्रकट करेल आणि सातव्या देवदूताची वाणी होईल. त्या अंतिम मंडळी युगात त्या दिवशी देवाची रहस्य प्रकट केली जातील. सात शिक्के फोडले जातील. या सर्व मंडळी आणि गोष्टींची रहस्य ते कसे घडले आणि काय काय कसे काय घडले पहा, त्यांना ते माहीत नाही. येशू म्हणाला, हो आंधळ्या पुरुषांनो, म्हणाला, जर आंधळा आंधळ्याला वाट दाखवू लागला तर दोघेही खड्ड्यात पडत नाही काय? पहा, हेच कारण आहे हे लोक ते समजत नाही. तिचे रहस्य म्हणजे ते शिक्के आहेत. त्या प्रत्येक चर्चने एक संस्था तयार केली आणि त्यात प्रवेश केला आहे आणि त्या देवासमोर चुकीच्या असलेल्या गुप्त गोष्टींपैकी एक आहेत. आपण ते पाहिले डॉक्टर ली. पहा पहा, हे आहे, हीच गोष्ट तिथे आहे. हे एक रहस्य आहे. ते संघटित झाले आणि पहा आणि देवाच्या इच्छेच्या पूर्णपणे बाहेर होते आणि शेवटल्या दिवसात ते उघड होईल आणि लोकांना पंथ किंवा संप्रदायाकडे नव्हे तर खऱ्या वचनाकडे घेऊन जाईल. सत्य वचन एखाद्या विशिष्ट लोकांच्या समूहाकडे येईल आणि मनुष्याचा पुत्र त्यांच्यामध्ये स्वतःला प्रकट करेल. तो काल आज आणि युगानुग सारखा आहे. अरे देवा, अरे मला ते आवडते. मला आवडते. मला त्याच्यावर बढाई मारणे आवडते. मला लोकांसमोर त्याला महान बनविणे आवडते. मला त्याला महान बनविण्याची गरज नाही. तो आधीच महान आहे. तो इतका उंच आहे की आपण त्याच्यावर जाऊ शकत नाही. तो इतका खोल आहे की आपण त्याच्या खाली जाऊ शकत नाही. इतका विस्तीर्ण आहे आपण त्याच्या भोवती जाऊ शकत नाही आणि तरीही आपणाकडे त्याच्यासाठी आपल्या हृदयात जागा आहे. आपण त्याला प्राप्त करणार नाही का? आमचा प्रभू किती आश्चर्यकारक आहे. ठीक आहे, आपण सगळेजण खरोखर शांत होऊया. आता आम्ही याबद्दल बोललो आहोत आणि आता ती गोष्ट आहे ती खरी आहे का? आता इथे काही अनोळखे असू शकतात. मी कदाचित असे म्हणू शकतो तुम्हास की जर ख्रिस्त काल आज आणि सदा सर्व काळ सारखाच आहे तर तो या क्षणी काय करील? तो त्याच गोष्टी करील ज्या त्याने केल्या जेव्हा तो इथे होता. ते बरोबर आहे का? लोकांचा विश्वास त्याच्या कपड्यांना स्पर्श करील आणि मग तो वळेल जसे त्याने विहिरीवरील स्त्रीला केले आणि त्याने इतर ठिकाणी केली आणि त्यांचे विचार त्यांना समजले. आता आपण म्हणता तो मला बरे करू शकतो काय? त्याचे वचन म्हणते की त्याने आधीच ते पूर्ण केले आहे. पण त्यामागची गोष्ट म्हणजे तो इथे आहे हे स्वतःला प्रकट करणे. आता जर तो आपल्या समोर शरीरात प्रकट झाला तर तो अगदी हॉफमॅनच्या हेड ऑफ क्राइस्ट ऍट 33 सारखा दिसेल आणि त्याच्या हातांतून रक्त वाहत आहे आणि इत्यादी. त्याच्यावर सर्वत्र किड्यांचे व्रण आहे. ते मी स्वीकारणार नाही. नाही 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 नाही. जेव्हा तो स्वतः येईल प्रत्येक डोळा त्याला पाहिल, प्रत्येक जीभ त्याला कबूल करील आणि जसे पूर्वेकडून पश्चिमेकडे वीज येते तसे ते होईल. पहा, आपण या पंथावर किंवा कुळावर विश्वास ठेवत नाही. आपण विश्वास ठेवतो की देव वचन आहे. परंतु तुमचे शरीर आणि माझे शरीर घेऊन तो स्वतःला दृश्य स्वरूप देतो आणि तुम्हाला देणग्या देतो, मला देणग्या देतो आणि या भेटींद्वारे तो स्वतःला प्रकट करतो. हेच ते गुप्त अन्न आहे. त्याने माझ्याद्वारे स्वतःला कितीही प्रकट केले तरी हरकत नाही. तुम्ही त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. त्यावर विश्वास ठेवण्यासाठी तुमच्याकडे विश्वासाची भेट देखील असली पाहिजे. तुम्ही त्यावर विश्वास ठेवता? आणि आता जर तो अशा प्रकारे प्रकट होईल तर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही काय? तुमच्या पूर्ण अंतकरणातून तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवाल? खरंच किती आश्चर्यकारक आहे. फक्त त्याच्यावरच अवलंबून आहे. तो काय म्हणतो याची वाट पाहत आहे. येथे एक माणूस येथे उभा आहे. माझ्या माहितीप्रमाणे मी माझ्या आयुष्यात त्याला कधीही पाहिले नाही. एक चांगला मजबूत निरोगी माणूस दिसत आहे आणि तो कदाचित आहे, मला माहित नाही, पण तो तेथे उभा आहे. आता मी त्या माणसावर हात ठेवू शकतो आणि त्याच्यासाठी प्रार्थना करू शकतो. त्याला विचारीन जर तो विश्वास ठेवील तर. तो येथे उभा राहून मला सांगू शकेल, माझी इच्छा आहे की तुम्ही अमुक अमुकांसाठी प्रार्थना करावी. आणि मला मिळाल्या, मला गळलेल्या कमानी मिळाल्या. मला सतत डोकेदुखी होती. माझ्या पोटात अल्सर झाला आहे आणि काहीतरी. तो मला माहित नाही. तो त्यापैकी काहीही बोलू शकेल. मी म्हणेन, ठीक आहे महाशय भाऊ, मी तुमच्यावर हात ठेवेन आणि तुमच्यासाठी प्रार्थना करेन. ते पूर्णपणे बरे होईल. ते अगदी बरोबर आहे जसे आपण युगांपासून करीत आलो आहोत. ते बरोबर आहे का? परंतु लक्षात ठेवा, येशू म्हणाला की त्याच्या आगमनाच्या वेळेस ते वेगळे असेल जसे ते सदोमाच्या दिवसात झाले होते. आणि जो पुरुष वर आला, ज्या डेऱ्यात सारा होती तिच्याकडे त्याची पाठ होती आणि तो म्हणाला, आता अब्राहम नव्हे, अब्राहम. पहा, एक दिवस आधी तो अब्राहम होता. पण त्याला एक दृष्टांत मिळाला आणि प्रभूने त्याला सांगितले की मी तुझे नाव बदलणार आहे आणि येथे प्रभू स्वतः मनुष्याच्या रूपात आहे, त्याच्याबरोबर खाणे आणि पिणे करीत आहे. म्हणाला, अब्राम तुझी बायको सारा कुठे आहे? SARRAH SARRA नाही. तो म्हणाला, ती तुझ्या मागे तंबूत आहे. सांगितले, 25 वर्षापूर्वीच्या माझ्या वचनानुसार मी तुला भेट देईन. आणि सारा स्वतःवर हसली. तो म्हणाला, सारा तंबूत मनातल्या मनात हसली, म्हणाली, या गोष्टी कशा असू शकतात? परमेश्वराला काही असाध्य आहे काय? पहा, काही नाही. नाही महाशय. आता तो म्हणाला, येशूने असे वचन दिले की तो मनुष्याचा पुत्र जो शब्द आहे, तुमचा त्यावर विश्वास आहे? शेवटल्या काळात येईल आणि अशा समयात स्वतःला प्रकट करेल जेव्हा जग सदोम आणि गमोरा सारखे होईल. तुमचा विश्वास आहे की ते बरोबर आहे? आपण एक प्रार्थना करण्यापूर्वी तुमच्यातील काही बाहेर आहेत त्यांनी प्रार्थना करा आणि मनुष्याचा पुत्र काल आज आणि सदा सर्व काळ एक सारखा आहे की नाही हे पहा. फक्त विचारा की तो आहे. म्हणा, प्रभू तो मनुष्य मला ओळखत नाही, परंतु मला माहित आहे की तू काल आज आणि सदा सर्व काळ एक सारखा आहे. तो तुम्हाला सांगतो की नाही ते पहा. होय श्रीमान. आता फक्त एक क्षण आपले डोके वर करा. हे माझ्या मागे आहे. ते एक मूल आहे. ते आता यावेळी तापाने फणफणत आहे. ही एक छोटी मुलगी आहे. आपण शहराबाहेरचे आहात. या मुलाला पोटाचा त्रास आहे. तो निघून गेला आहे. फक्त विश्वास ठेवा. आता हे तेच आहे जे त्याने म्हटले होते की तो करील. मी माझ्या आयुष्यात त्या व्यक्तीला कधीही पाहिले नाही. स्वर्गातील देव हे जाणतो. हा माणूस येथे जो खूप मजबूत आणि निरोगी दिसतो, पण पहा त्याच्यावर तेथे छाया आहे. त्याचा अर्थ असा की देव जोपर्यंत त्याला मदत करीत नाही तोपर्यंत तो तेथे फार काळ राहणार नाही. त्याला कर्करोग झाला आहे. तो आपल्या फुफ्फुसात आहे. आता मनुष्याचा पुत्र येथे आहे. एका लहान मुलासाठी त्याच्या हृदयावर ओझे आहे. ते बरोबर आहे का? आपणास विश्वास आहे की त्या मुलाला काय झाले आहे हे देव मला सांगू शकतो? तो करू शकतो. त्याला अपस्मार असल्यासारखी काळोख येते. नुकताच त्याला एकदा तसे झाले होते. ते ठीक आहे या सकाळी. आणि आपला विश्वास आहे की आपण त्या मुलाचे संगोपन करण्यासाठी जगणार आहात आणि तो बरा होईल. चार्ली कॉक्स कुठे आहे? तो कुठे आहे? चार्ली, तू कुठे आहेस? मला वाटते की आज रात्री तो येथे होता. येथे चार्ली, गॅरी, आपण कुठे आहात? लॅरी, तो येथे आहे का? त्याच्या लहान मुलामध्ये तीच गोष्ट आहे. अगदी तीच गोष्ट. आपण कुठे आहात लॅरी? एक मिनिट इथे या. ठीक आहे, आपण इथे आहात. येथे या लहान मुलाला तीच गोष्ट आहे. त्याचे वडील आणि आई माझे खूप चांगले मित्र आहेत. वर्षांपूर्वी मी तेथे होतो आणि या लहान मुलाला चक्कर येत असे. पूर्ण अंधार आणि बेशुद्ध होई. तो फेफरेकरी होता. मी लहान मुलाला पकडले, देवाला बरे करण्यास सांगितले. तेव्हापासून त्याला कधीच तसे झाले नाही. ते त्याचे वडील आहेत. त्याची आई येथे कुठेतरी बसली आहे आणि येथे स्वतः तो लहान मुलगा आहे. श्रीमान, आता तुमचा विश्वास आहे का? धन्यवाद लॅरी. तुमचा विश्वास आहे श्रीमान? स्वर्गातील देव आपल्याला तीच गोष्ट देऊ आणि आपण मुलाचे संगोपन करण्यासाठी जगो. देव तुम्हाला आशीर्वाद देऊ. चला प्रार्थना करूया. प्रिय देवा, त्याला मदत कर. तुझी दया आणि कृपा त्याच्यावर राहावी आणि त्याला आशीर्वाद मिळावा अशी मी प्रार्थना करीतो येशूच्या नावामध्ये. आता लुझियानाकडे परत जा. आनंदी हो. त्याच्यासाठी देवाची स्तुती कर. अरे हो, तो लुझियानाचा आहे. नक्कीच लेक चार्ल्सच्या सभोवतालचा. बरोबर. पहा, मी आता आपले विचार समजू शकतो. देवाची स्तुती होवो. असो, आपण एक चांगली गोष्ट विचारत आहात. आपल्याला मूल पाहिजे आहे. आपल्याकडे आधीच मुले, दोन मुले आहेत, परंतु आपल्याला आणखी एक पाहिजे आहे. भगिनी, स्वर्गातील देव तुला ते देवो. इथे या, मला फक्त हात ठेवायचे आहेत. प्रिय देव, स्त्रीला तिच्या मनाची इच्छा दे, कारण ते एक योग्य कारण आहे. येशूच्या नावामध्ये आमेन. आता जा, मूल प्राप्त होवो. देव चांगला देव आहे. तुमचा असा विश्वास आहे का? आपल्याला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी त्याला ठाऊक आहे. जर आपला विश्वास असेल तर तो आपल्या प्रत्येक गरजा पुरवतो. तो म्हणाला, जर तू विश्वास धरशील तर मी तुमच्याशी कुठेतरी हस्तांदोलन केले आहे. हे कुठे होते हे मला आठवत नाही, परंतु मी कुठेतरी तुमच्याशी हस्तांदोलन केले आहे. मला अगदी बरोबर आठवत नाही, परंतु आम्ही कुठेतरी होतो आज कुठेतरी, परंतु ते कुठे होते हे मला आठवत नाही. परंतु हे असे नाही की आपण इथे त्याविषयी बोलणार आहोत. आपण येथे बोलण्यासाठी किंवा प्रार्थना करण्यासाठी, मी दुसऱ्या कोणासाठी प्रार्थना करावी अशी तुमची इच्छा आहे ते बरोबर आहे. तो येथे नाही, तो जॉर्जिया मध्ये आहे, आजारी आहे. तुमचा चुलत भाऊ तो आजारी आहे. शारीरिकच नव्हे तर आध्यात्मिक दृष्ट्या तो आजारी आहे. आपला विश्वास आहे की देव याची काळजी घेईल, कारण आपण त्याच्यासाठी उभे राहिला आहात. तुम्ही करता येथे या, एकत्र प्रार्थना करूया. प्रिय देवा, या माणसाला त्याच्या मनातील इच्छा दे यासाठी की तो कदाचित जाईल आणि या मनुष्याला शोधून काढेल जो देवासाठी आक्रोश करीत आहे. येशूच्या नावामध्ये मी हे मागतो, आमेन. देव तुम्हाला आशीर्वाद देऊ. शंका घेऊ नका, मनापासून विश्वास ठेवा. आपण कसे आहात ते असे नव्हते की मी तेव्हा आपल्याला हस्तांदोलन करण्यासाठी तुमच्यापर्यंत पोहोचलो नाही. जेव्हा तुम्ही आपला हात बाहेर काढला तेव्हा मी काहीतरी पाहत होतो. ती एक छाया, वास्तविक गडद आणि काळी होती. हेच कारण आहे मला माहित आहे की मी तुमचा हात पकडला, मला तो तशा प्रकारे आढळला. पहा, पण हा एक कर्करोग आहे. आपणास असा विश्वास आहे की देव त्यास घालवू शकेल. तो आपल्या स्तनावर डाव्या बाजूला आहे. आपण कॅरोलिनाला परत जाऊ इच्छिता आणि बरे केल्याबद्दल प्रभूची स्तुती करू इच्छिता, हो की नाही? मला काय म्हणायचे आहे ते पहा. चला प्रार्थना करूया. प्रिय देवा, येशू ख्रिस्ताच्या नावात, तो एक जो आता उपस्थित आहे, ही मुले देवाची भाकर खात आहे, हे मूल सुद्धा या विश्वासाचा आनंद घेऊ दे. देवाची भाकर जी तो त्याला आता बरे होण्यासाठी देतो, येशूच्या नावाने तो जाऊ दे व बरा होऊ दे. आमेन. भावा, देव तुम्हाला आशीर्वाद देऊ. मनापासून विश्वास ठेवा. आपण कसे आहात? ही एक अद्भुत वेळ नाही का? जणू काही लोकांवर आदरयुक्त भय आल्यासारखे दिसत आहे, किंवा हे कदाचित असे भासत आहे माझ्या कानांतून जसे काहीतरी चालले आहे ते फक्त असा आवाज काढत आहे. पहा, ही मुलांची भाकर आहे. पहा, हे तुझे आहे, ते तुझ्याकरिता आहे, ते माझ्यासाठी नाही, ते तुझ्याकरिता आहे. या समयी मी खूप आभारी आहे. मला ठाऊक नाही मी ठीक आहे जितके मला ठाऊक आहे, परंतु ही माझ्यासाठी भाकर देखील आहे जेव्हा मला तिची गरज भासते. हे आपल्यासाठी भाकर आहे, हे प्रोत्साहन आहे आपल्यासाठी. जे आजारी देखील नाही ते आपली अंतकरणे देवासमोर आणतात. हे अगदी हंगामात घडते जे तो म्हणाला की तो करे. आणि जसे सदोमाच्या दिवसांत होते, मनुष्याचा पुत्र प्रकट होईल तेव्हा असेच होईल. जेव्हा मनुष्याचा पुत्र प्रकट केला जाईल, पहा आणि पहा, परमेश्वराचा महान आणि भयंकर दिवस येण्यापूर्वी मी एलिया संदेशाला तुमच्याकडे पाठवीन. तो लोकांची अंतकरणे पित्याकडे परत वळवील. पहा पहा, मग नीतिमान लोक त्या दुष्टांच्या राखेवरून चालतील. ते भट्टीसारखे जळतील. पहा, पृथ्वी देखील आम्ही पाहत आहोत की ती खाली पडणार आहे आणि ज्वालामुखी पृथ्वीवर पसरेल आणि आकाश अग्निमय होईल. युगांच्या खडका, आता आमच्यावर दया कर. आणि नंतर आपण कसे आहात? असो, एक गोष्ट, आपल्याला स्त्री रोग आहे, स्त्री समस्या. इतर समस्या आहेत, आपण चिंताग्रस्त आहात. चिंताग्रस्त होण्याच्या वयात सर्व प्रकारची गुंतागुंत, परंतु आपणास ही पवित्र आत्मा प्राप्त करण्याची इच्छा आहे ते बरोबर आहे. तेच ते आहे. तुम्ही विश्वास ठेवता की तुम्ही काय? तुम्ही सर्व गोष्टीची कबुली दिली आहे. आपण विश्वास ठेवता की जर मी तुमच्यावर हात ठेवला आणि देवाला ते करण्यास सांगितले तर पवित्र आत्मा येईल? तुम्ही त्यावर विश्वास ठेवता? चला प्रार्थना करूया. प्रिय देवा, मी या बाईवर प्रेषितांप्रमाणे हात ठेवतो आणि मागतो की तिला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मिळो. येशू ख्रिस्ताच्या नावे ती तो प्राप्त करो. आमेन. याबद्दल शंका घेऊ नका, ते तुझे आहे. पहा, ते तुझे आहे. ही मुलांची भाकर आहे. थोड़ी मजेदार भावना होती जेव्हा मी म्हणालो स्त्री समस्या नाही का, कारण तुझी ही तीच समस्या होती. आता आपणास विश्वास आहे की आपण आता बरे होणार आहात, जा फक्त परमेश्वराचे आभार माना. आपण कसे आहात? तुम्ही तुमच्या अंतकरणापासून विश्वास ठेवता? आपला विश्वास आहे की जसे तुम्ही पूर्वी जेवत होता तसे तुम्हाला जेवता येणार आहे. ठीक आहे, जा आणि म्हणा, प्रभू तुला धन्यवाद, माझा विश्वास आहे. परमेश्वराची उपस्थिती. आपणास विश्वास आहे की तुमचा पाठीचा त्रास निघून जाणार आहे आणि आपण बरे होणार आहात? ठीक आहे प्रिय परमेश्वरा, तुला धन्यवाद असे म्हणत जा आणि देव ती मान्य करेल. आपण विश्वास ठेवता की आपण बरे होऊ शकता, प्रभू आपल्याला बरे करेल आणि तुम्हाला संधिवात असणार नाही, बरे व निरोगी व्हाल. तुम्ही विश्वास ठेवता? जा त्याचे आभार मना. मना प्रभू मी मनापासून ते स्वीकारतो आणि माझा त्यावर विश्वास आहे. आपण तेथे जे बाहेर आहात त्यावर विश्वास ठेवता का? तुम्ही तेथून तुमच्या शेजारी बसलेल्या त्या बाईवर आपला हात ठेवा, तिला सांगा वेरिकोज वेन्स आणि संधिवात तिला सोडून जाईल जेव्हा ती, देव तुम्हाला आशीर्वाद देईल. आपला विश्वास आहे की आपण आता बरे होणार आहात? घरी जा आणि बरे व्हा, देव तुम्हाला आशीर्वाद देईल. आपल्या मार्गाने जा आणि म्हणा, प्रभू येशू तुला धन्यवाद. आपण कसे आहात? आपणास विश्वास आहे की तुमची स्त्री समस्या निघून जाणार आहे आणि आपण बरे होणार आहात? जा आणि म्हणा, प्रभू धन्यवाद. आपण कसे आहात? का माझा मला तुझे नाव माहीत आहे. मी असायचो जेव्हा मी बॅप्टिस्ट चर्चचा पाळक होतो, टोटेन, बहीण डेला टोटेन. आपण आता पाठीच्या समस्येने त्रस्त आहात. आता हे सर्व ठीक होईल. तुम्ही विश्वास ठेवता की तो तुम्हाला बरे करणार आहे? आपणास माहीत आहे की वर्षांपूर्वी मिल्टन टाउन बॅप्टिस्ट चर्च मध्ये काय घडले? तो आजही तोच देव आहे. भगिनी परमेश्वर तुला आशीर्वाद देऊ. जॉर्ज राईट, आपण कुठे आहात? तुम्हाला आठवते माझे कसे तुम्ही विश्वास ठेवता? जर मी या अभिषेकाने केवळ तुमच्यावर हात ठेवले तर आपण बरे व्हाल असा विश्वास आहे का? इकडे या. येशू ख्रिस्ताच्या नावात ती बरी होवो. आमेन. विश्वास ठेवा. ठीक आहे, आपण सर्व आपल्या अंतकरणापासून विश्वास ठेवता? आता त्या स्त्रीला पाहून जुन्या आठवणी कशा ताज्या झाल्या. मी अजूनही तिचे नाव आठवू शकत नाही, परंतु मी टोटेन हे बरोबर आहे. होय, तिची मुलगी बर्टी होती, ते बरोबर आहे, ते अगदी बरोबर आहे. मी माझ्या अवाक्या बाहेर आहे असे समजू नका. मी फक्त एक लहान आहे, तुम्हाला माहिती आहे, हे एक प्रकारचे आहे. मी हे समजावून सांगू शकत नाही बाई, पण तुझ्या पाठीचा त्रास दूर झाला आहे. जा आणि परमेश्वराची स्तुती कर आणि मन, प्रभू तुला धन्यवाद. तुम्हाला विश्वास आहे की तुमच्या हृदयाची समस्याही ठीक होईल? फक्त जा, आनंदित व्हा आणि म्हणा, प्रभू येशू धन्यवाद, आणि यावर विश्वास ठेवा. ठीक आहे, आता विश्वास ठेवा, संशय करू नका. या बाई, तुम्ही तुमच्या अंतकरणापासून विश्वास ठेवता? तुमच्या बरोबर अनेक समस्या आहेत. आपल्याला पाठीचाही त्रास झाला आहे. तुमचा विश्वास आहे की देव तुम्हाला बरे करणार आहे? ठीक आहे, फक्त जा, आनंद करा. तोच आहे जो तुम्हाला असा अनुभव देत आहे. प्रभूचे आभार मना बहिणी, परमेश्वर तुला आशीर्वाद देऊ. हाय मुला, आपणास विश्वास आहे की देव त्या मुलाची अस्वस्थता बरी करणार आहे आणि ते बरे करील? आपण यावर विश्वास ठेवता? ठीक आहे. हाय मित्रा, मला तुझ्याशी हात मिळवू दे. प्रिय देवा, या लहान मुलापासून ती वाईट गोष्ट काढून टाक आणि तो जगेल आणि सामान्य होईल. येशूच्या नावामध्ये आमेन. भावा, देव तुम्हाला आशीर्वाद देऊ. आपण असा विश्वास ठेवता नाही का? तू पूर्ण बरा होशील, अजिबात शंका घेऊ नको. शक्तिशाली तरुणाला हृदय विकाराचा त्रास आहे. तुमचा विश्वास आहे की देव तुम्हाला बरे करील? जा म्हणा, प्रभू मला बरे केल्याबद्दल तुला धन्यवाद. आपणास विश्वास आहे की देव पोटाचा त्रास बरा करील आणि तुम्हाला बरे करील? जा आनंदित व्हा आणि म्हणा, प्रभू तुझा धन्यवाद. तो अजूनही देव आहे, तो नाही का? तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे, ती म्हणजे फक्त विश्वास ठेवा, ते बरोबर नाही का? आपण या अंतिम दिवसात मनुष्याच्या पुत्रावर विश्वास ठेवता काय? काही मिनिटांपूर्वी येथे काहीतरी घडले होते आणि मी करू शकत नाही. हे कुठे आहे ते शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. कोणीतरी विश्वास ठेवला आणि काहीतरी केले, किंवा कदाचित मी त्यांना पुढच्या रविवारी घेईन किंवा जेव्हा घेऊ शकेन. आपण आहात, ते पुन्हा तेथे आहे. आपण आपला हात वर केला आहे. आपणास विश्वास आहे की देव तो हृदयाचा त्रास बरे करू शकतो, तुम्हाला बरे करू शकतो, आपल्या मुलीला बरे करू शकतो. तुमचा विश्वास आहे का? येथे सौनेफ, तुमचा विश्वास आहे की देव लिओनेफ, मी तुम्हाला ओळखत नाही परंतु तो तूच आहेस. आपल्याला हृदयविकाराचा त्रास झाला आहे आणि आपल्या लहान मुलीला मूत्रपिंडाचा त्रास झाला आहे. आपला विश्वास आहे की ती बरी होणार आहे. तुमचा विश्वास तुम्हाला बरे करतो. अंतकरणापासून विश्वास ठेवा. आपण तेथे मागे तलावाच्या मध्ये पोटाच्या त्रासाने तेथे उभे आहात. येशू ख्रिस्त तुम्हाला बरे करतो. तुमचा विश्वास आहे. तो काल आज आणि युगानुयुग सारखाच आहे. आपण आता एकमेकांवर हात ठेवूया. अरे आपण ज्या समयात आहोत त्या समयाचा विचार करा. असा विचार करा की आपण येशू ख्रिस्त देवाचा पुत्र याच्या अगदी उपस्थितीत आहोत. त्याने वचन दिले आहे की शेवटच्या दिवसांत तो हे करील. मी या रुमालांवर हात ठेवित आहे. प्रिय परमेश्वर, आम्ही प्रार्थना करीतो की तू लोकांच्या शरीरांना बरे करण्यासाठी या रुमालांना आशीर्वाद दे येशू ख्रिस्ताच्या नावाद्वारे. आता एकमेकांवर हात ठेवून तुम्ही प्रत्येक जण ख्रिस्ताच्या शरीराचे सदस्य आहात. तोच पवित्र आत्मा ज्याने अंतकरणांतील रहस्य प्रकट करण्याचे व या गोष्टी करण्याचे अभिवचन दिले आहे तो तुमच्यामध्ये आहे. तुम्ही त्याचा एक भाग आहात आणि तो तुमचा एक भाग आहे. आता त्याने हे म्हटले विश्वास ठेवणाऱ्यांबरोबर ही चिन्हे असत जाते ते तुम्ही आहात. जर ते त्यांचे हात आजाऱ्यांवर ठेवतील ते बरे होतील. आता स्वतःसाठी प्रार्थना करू नका. ज्याच्यावर आपण हात ठेवला आहे त्याच्यासाठी प्रार्थना करा कारण ते तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहेत. आता एकत्र प्रार्थना करूया आणि या इमारतीत येथे एकही अशक्त व्यक्ती नसावा. माझ्या प्रिय बंधू भगिनी, आपण का अधिक वाट पाहावी. पवित्र आत्मा देव येथे आहे ज्या गोष्टीविषयी आपण बोललो आहोत. प्रिय येशू, आम्ही तुझी उपस्थिती समजत आहोत. विश्वासाच्या प्रार्थनेने आपण त्या लहान मुलाला मेल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत केले. प्रिय देवा, येथे असे बरेच आहेत ज्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही. वेळ जात आहे परंतु त्यांनी त्यांचे हात एकमेकावर ठेवले आहेत. ते विश्वासणारे आहेत. आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या उपस्थितीत बसलो आहोत. तो मरणांतून उठला आहे. तो काल आज आणि युगानुयुग सारखा आहे. सैताना तू पराभूत झाला आहेस. येशू ख्रिस्ताने तुला पराभूत केले आहे. तो मेलेल्यांतून उठला आणि आज रात्री आमच्यामध्ये अंतिम दिवसांच्या या संदेशाचे समर्थन करीत आहे. या लोकांमधून बाहेर येशू ख्रिस्ताच्या नावात त्यांना सोड. माझ्या नावाने ते भूते काढतील आणि तुला बाहेर टाकले आहे. येशू ख्रिस्ताच्या नावाने ही मंडळी सोडून जा. आता आपल्यातील प्रत्येक जण ज्यांनी आपले आरोग्य स्वीकारले आहे आपल्या पायांवर उभे राहा. प्रत्येक जण ज्याने आरोग्य स्वीकारले आहे आपल्या पायांवर उभे राहा. आता आपले हात वर करा आणि त्याची स्तुती करा. मी आता माझे आरोग्य स्वीकारतो असे देवाला म्हणा. मी आता माझे आरोग्य स्वीकारतो. तू काल आज आणि युगानियुग सारखाच ख्रिस्त आहेस. मी आता तुझ्यावर विश्वास ठेवतो. तू माझ्या अविश्वासात मदत कर. आमेन.
I will praise him. I will praise him. Praise the Lamb for sinners slain. Give him glory, all ye people, for his blood has washed away.
आपण त्याच्यावर प्रेम करीत नाही का? तर मग त्याची स्तुती करूया. सर्वजण आपले हात उंचावून त्याला स्तुती देतील जेव्हा भाऊ आम्हाला निरोप देण्यास येथे येत आहेत.